आणि आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा सातवा अध्याय याच्याविषयी आपण विचार करणार आहोत.
चॅप्टर 7 वर्सेस 9 to 17
आणि अध्याय 7 आणि वचन 9 ते 17 ही वचन आज आपण बघणार आहोत.
देर इज अ ग्रेट मल्टीट्यूड गॅदर फ्रॉम एव्हरी नेशन
आणि तिथे प्रत्येक राष्ट्रामधले असंख्य असे लोक तिथे गोळा झालेले आहेत.
वी सॉ द चर्च इज आयडेंटिफाइड अर्लियर
आणि आपण अगोदर बघितलेलं आहे की मंडळीची जी ओळख आहे ती अगोदरच करून देण्यात आलेली आहे.
अँड दॅन व्हॉट वी विल सी नाव इज चर्च ग्लोरीफाईड
आणि जी गोष्ट आज आपण बघणार आहोत ती गोष्ट आहे मंडळीचं गौरवीकरण.
दिस पॅसेज इज लाईक अन ओएसिस इन अ डेझर्ट
आणि हा जो शास्त्रभाग आहे जसं वाळवंटामध्ये हिरवगार करून सापडणं आहे तशा प्रकारची ही गोष्ट आहे.
दिस इज द मोस्ट कम्फर्टिंग अँड अ ब्लेस्ड पॅसेज
आणि दॅट आय फाउंड आणि हा जो शास्त्रभाग आहे जो मला भेटलेला आहे हा शास्त्रभाग खूप सांत्वना देणारा आहे.
इट हॅज कम्फर्टेड मी अ लॉट
आणि याच्याद्वारे मला खूप सारं सांत्वन मिळालेलं आहे.
व्हॉट वी सो अर्लियर इज दॅट गॉड रिस्ट्रेन्स द एक्झिक्युशन ऑफ हिज जजमेंट ऑन अर्थ अंटिल गॉड्स पीपल आर क्लिअरली आयडेंटिफाईड
आणि आपण मागच्या वेळेस काय बघितलेलं आहे की जोपर्यंत परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांची जोपर्यंत ओळख करून देण्यात येत नाही किंवा पटवून देण्यात येत नाही तोपर्यंत परमेश्वराचा जो न्याय आहे त्याला परमेश्वराने थांबून ठेवलेला आहे.
रेव्हलेशन 6:10-11 सेज दोज पीपल हू आर मार्टर क्राय आउट टू गॉड सेइंग दॅट हाऊ लॉंग यू आर गोइंग टू टेक इन ऑर्डर टू अवेंज द ब्लड
आणि 6:10-11 वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या लोकांनी मोठ्यांनी ते लोक मोठ्याने ओढून म्हणाले की हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोर्टपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस.
अँड द आन्सर वॉज गिव्हन इन वर्स 11 सेइंग दॅट रेस्ट अ लिटिल लॉंगर अंटिल द नंबर ऑफ युअर फेलो सर्वंट्स माय फेलो सर्वंट्स अँड द ब्रदर्स शुड कम्प्लीट
आणि 11 वचनामध्ये त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की तेव्हा त्या प्रत्येकाला एक शुभ्र जागा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.
अँड दॅन वी वर टोल्ड हू आर दिस पीपल हू आर गोइंग टू बी लाईक इन अ कम्प्लीट नंबर
आणि आपल्याला इथे आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ज्या लोकांची इथे संख्या पूर्ण होणार आहे ते लोक कोण आहेत.
कम्प्लीट इन अ सेन्स ऑफ अ परफेक्शन नो वन लेफ्ट आउट
आणि जर परिपूर्ण जी संख्या आहे तर ती परिपूर्ण संख्या ती सिद्धतेला किंवा म्हणजे पूर्ण संख्येला दर्शवते म्हणजे याचा अर्थ की कोणीही बाजूला राहता कामा नाही किंवा मागे राहणार नाही.
देन वी आर टोल्ड इन चॅप्टर 7 दॅट द फोर एंजल्स आर स्टँडिंग ऍट द फोर कॉर्नर्स अँड द फिफ्थ एंजल इज टेलिंग देम नॉट टू रिलीज द जजमेंट ऑफ गॉड
आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पृथ्वीच्या चार कोणांवरती चार स्वर्गदूत उभे आहेत आणि पाचव्या स्वर्गदूताने त्यांना सांगितलेलं आहे की पृथ्वीवर कुठल्याही प्रकारे उपद्रव करू नका.
वी नो दॅट द गॉड्स पीपल ऑल्सो इज गोइंग टू सफर बिकॉज ऑफ द जजमेंट दॅट इज गोइंग टू कम ऑन द विकेट
आणि आम्हाला ही पण गोष्ट माहिती आहे की जो परमेश्वराचा न्याय दुष्टजनांवरती येणार आहे त्याच्यामध्ये परमेश्वराच्या लोकांवरती सुद्धा उपद्रव होणार आहे.
बट आवर सफरिंग इज मेंट फॉर सॅन्टिफिकेशन अँड प्रिझर्वेशन
आणि आपल्यावरती जो होणारा उपद्रव आहे किंवा जो त्रास आहे क्लेश आहे तो आपल्या पवित्रीकरणासाठी आहे आणि आपल्याला खंबीरपणे टिकून ठेवण्यासाठी राहणार.
द एक्सप्रेशन ऑफ गॉड्स रॉथ इज नॉट ऍक्च्युअली डायरेक्टेड टुवर्ड्स अस
आणि परमेश्वराच्या क्रोधाचं जे प्रकटीकरण किंवा जे दर्शनीकरण झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने जे विश्वासी आहेत त्यांच्यासाठी नाही.
बिकॉज देअरफॉर देअर इज नो कंडमनेशन वी हॅव पीस विथ गॉड
कारण की आपल्यावरती कुठल्याही प्रकारे न्यायदंड हा राहिलेला नाही आहे आणि आपल्याला परमेश्वरासमवेत शांती आहे.
सो गॉड इज नॉट गोइंग टू पोर हिज रॅथ अपॉन अस.
आणि मग त्या कारणामुळे परमेश्वर हा त्याचा क्रोध आमच्यावरती उलटणार नाही.
बट दॅट डझंट मीन वी आर नॉट गोइंग टू सफर.
परंतु याचा अर्थ असा नाही की आपण क्लेशाला सामोरे जाणार नाही.
बट द सफरिंग ऑफ द सेंट हू आर सील्ड बाय गॉड, इट इज नॉट फॉर देअर स्पिरिच्युअल डिस्ट्रक्शन बट फॉर देअर स्पिरिच्युअल एनकरेजमेंट.
आणि परमेश्वराच्या शिक्का मारण्यात आलेल्या संतांवरती जो क्लेश येतो किंवा जो संघर्ष येतो तो परमेश्वराच्या सेवकांच्या पवित्रीकरणासाठी आणि त्यांना मजबूत रीती आणि खंबीर करण्यासाठी आहे.
दॅट इन चॅप्टर 7 वर्स 4-8 वी टॉक अबाउट गॉड choosing the perfect number of people.
आणि त्यानंतर मग सातव्या अध्यायाच्या चौथ्या वचनापासून तर आठव्या वचनापर्यंत आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वरने जे निवडलेले लोक आहेत त्यांची संख्या आपल्याला पाहायला
भेटते. सॉ दॅट 144,000 इज नॉट अ लिटरल नंबर.
आणि आपण बघितलेलं आहे की तिथे 144,000 ही संख्या देण्यात आलेली आहे, ती वास्तविक स्वरूपाची नाही.
बिकॉज द ट्राईब्स मेन्शन doesn't really fit into the tribes of the Jews.
कारण की जे वंश इथे नमूद करण्यात आलेले आहे ते वंश इस्रायलचे जे 12 कुळ आहे त्यांच्या समूहे ते योग्य ताळमेळ ठेवत नाही.
बिकॉज देर आर मेनी ट्राईब्स आर मिसिंग देअर ऑर यु नो रिटर्न अपसाइड डाऊन.
कारण की असे बरेचसे जे वंश आहे जे या वंश या संख्येमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही किंवा त्यांचा जो क्रम आहे तो खालीवर आहे.
वी नो द 12 इज नंबर ऑफ परफेक्शन.
कारण की आपल्याला माहिती आहे की जो 12 ही जी संख्या आहे हा सिद्धतेचा अंक आहे.
अँड दॅट 12 मल्टीप्लाइड बाय 12 इज ए नंबर ऑफ इंटेन्सिफिकेशन.
आणि 12×12 ही जी संख्या आहे ही संख्या वृद्धीला दर्शवते.
इट टॉक्स सिम्पली अबाउट होल लॉट ऑफ मल्टिप्लिकेशन.
ही जी संख्या आहे ही बहुत अशा संख्येला दर्शवणारी अशी.
इन अदर वर्ड्स इज द परफेक्ट नंबर अँड इट्स मच मोर देन यू अँड आय कॅन काउंट.
आणि याचा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर ही एक सिद्ध संख्या आहे परंतु बरीच अशी व्यापक अशी संख्या आहे जी येण्यावरती आहे.
वर्स 9 सेज दिस पर्टिक्युलर नंबर इज ग्रेट मल्टिट्यूड दॅट नो वन कुड नंबर.
आणि वचन 9 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे की ही संख्या ती आहे अशी संख्या आहे की जिला कोणीही मोजू शकत नाही.
इट टॉक्स अबाउट द ऍक्च्युअल डायमेन्शन अँड द साईज ऑफ द चर्च अँड द ब्लेसडनेस दॅट द चर्च एन्जॉयज.
आणि याच्यामध्ये जी मंडळीची जी व्यापकता आहे आणि मंडळीची जी पराकाष्ठा आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे ज्याचा आनंद मंडळी घेते.
द चर्च इज गॅदर्ड फ्रॉम एव्हरी नेशन.
आणि ही जी मंडळी आहे सर्व राष्ट्रांपासून गोळा करण्यात आली.
गॅदर फ्रॉम ऑल ट्राईब्स.
सर्व वंशामधून गोळा करण्यात आली.
फ्रॉम ऑल काइंड्स ऑफ पीपल.
आणि सर्व प्रकारच्या लोकांमधून गोळा करण्यात
आली. अँड लँग्वेजेस.
आणि सर्व प्रकारच्या निरनिराळ्या भाषांमधून.
अँड दे हॅव अ प्रिव्हिलेज ऑफ स्टँडिंग बिफोर द थ्रोन ऑफ गॉड.
आणि त्यांना परमेश्वराच्या सिंहासनासमोर उभा राहण्याचा विशेष अधिकार देण्यात आलेला
आहे. अँड ऑल्सो प्रिव्हिलेज टू स्टँड बिफोर द लॅम्ब ऑफ गॉड.
आणि त्याच प्रकारे जो परमेश्वराचा जो कोकरा आहे त्याच्यासमोर सुद्धा उभा राहण्याचा विशेष अधिकार त्यांना देण्यात आला आहे.
इनफॅक्ट दे आर क्लोब विथ द व्हाईट रोब्स.
आणि खरे पाहता त्यांना शुभ्र झगे परिधान करण्यात आलेले आहे.
चॅप्टर 6 वर्स 11 दे वर गिवन ए व्हाईट रोब.
आणि 6:11 सांगण्यात आलेलं आहे की त्यांना पांढरे झगे देण्यात आले.
सो दिस इज अ सिम्बॉलिक नंबर 144,000.
आणि मग त्या कारणामुळे 144,000 ही जी संख्या आहे ही अलंकारिक अशी आहे.
यू कॅनॉट से दॅट दीज आर ज्यूज.
तुम्ही असं सांगू शकत नाही की हे जे लोक आहे हे यहुदी आहे.
अँड द लास्ट टाइम वी लुक दॅट व्हाय दीज आर नॉट ज्यूज.
आणि मागच्या वेळेस आपण बघितलं आहे की हे लोक यहुदी का नाही.
बिकॉज द ट्राईब ऑफ डॅन इज नॉट देअर.
कारण की जे दानाचं जे कुळ आहे त्याची ते इथे नमूद नाही.
अकॉर्डिंग टू द ट्रायबल अंडरस्टँडिंग द एल्डर्स नेम शुड बी ऑन द फर्स्ट लिस्ट इन द लिस्ट फर्स्ट प्लेस.
आणि जो वंशावळीचा जो क्रम आहे त्या वंशावळीच्या क्रमानुसार जो सर्वप्रथम आहे त्याला खाली असं दर्शवण्यात आलेलं आहे.
वरती प्रथम
सर
जो ज्येष्ठ आहे तो प्रथम दर्शवलेला.
ओके, वंशावळीचा जो इस्रायली लोकांचा जो वंशावळ आहे त्याच्यानुसार जो ज्येष्ठ आहे त्याला प्रथम दर्शवण्यात आलेला आहे.
बट हिअर इन वर्स 5 वी फाइंड रूबेन हु इज द फर्स्ट इज मेन्शन्ड सेकंड.
आणि इथे जो क्रम देण्यात आलेला आहे जो रुबेन हा प्रथम आहे त्याला दुसऱ्या नंबरवरती दर्शवण्यात आलेला आहे.
सो इट्स नॉट अकॉर्डिंग टू द जनरेशन ऑफ द डिसेंट्स.
आणि मग म्हणून त्या कारणामुळे हा जो क्रम आहे ज्या प्रकारे वंशांचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार हा क्रम नाही.
या फॉर एक्झाम्पल लेट्स टॉक अबाउट गावित फॅमिली.
उदाहरणार्थ गावित फॅमिली विषयी आपण बोलूया.
ओके, व्हेन वी टॉक अबाउट गावित फॅमिली द फर्स्ट इन गावित फॅमिली प्रवीण.
जर गावित फॅमिली विषयी जर तुम्ही विचार करायला म्हटले तर गावित फॅमिलीमध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे ज्येष्ठ मी आहे प्रवीण.
काय सो इफ यू आर टॉकिंग अबाउट द लिस्ट ऑफ द पीपल ऑफ गावित फॅमिली प्रवीण स्टॅम विल बी फर्स्ट.
आणि मग जर तुम्ही गावित फॅमिलीचे जे लहानातले लहान लोक आहेत त्यांच्याविषयी जर तुम्ही बोलायला गेले तर मग तुम्हाला कळून येईल की जो प्रवीण आहे तो ज्येष्ठ आहे.
देन ऑल इज ब्रदर्स नेम.
आणि मग त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या भावांचे नावं.
अँड लास्टली शांतवंच नेम.
आणि मग सगळ्यात शेवटी शांताचं नाव येईल, शांतवंचं नाव येईल.
बिकॉज ही इज लास्ट.
कारण तो शेवटला आहे.
बिकॉज इट्स टॉकिंग अबाउट द फॅमिली डिसेंट.
कारण की तो एक परिवाराचा जो क्रम आहे त्याच्याविषयी इथे बोलत आहे.
बट हिअर इट इज नॉट रिटन लाईक दॅट.
परंतु इथे वास्तविक स्वरूपामध्ये तसं नाही.
इट्स उलटा शांतवंच नेम इज फर्स्ट.
आणि इथे उलटा आहे, इथे शांतवंचं नाव पहिलं आहे.
ओके, सो व्हॉट इज दॅट मीन्स.
तर मग याचा अर्थ काय बरं?
इट इज नॉट अकॉर्डिंग टू द फॅमिली ट्री.
आणि हे जे आहे जे परिवाराचं जे वंशाचं वृक्ष आहे त्यानुसार हे नाही.
सो दॅट्स द आयडिया हिअर.
आणि मग हाच विचार इथे आपल्याला पाहायला भेटतो.
सो यू कॅनॉट लुक ॲट द ज्यूइश द फॅमिलीज अँड द ट्रायबल सिनॅरिटी.
तर मग तुम्ही इथे यहुदी लोकांचा जो वंश परंपरागत असणारा जो ज्येष्ठपणा आहे त्याचा क्रम तुम्हाला ते पाहायला भेटणार नाही.
नो वी डोंट सी दॅट वन हिअर.
कारण तुम्हाला ते तिथे पाहायलाच भेटत नाही.
वी ऑल्सो फाइंड देर आर सम ट्राईब्स विच आर नॉट देअर आर देअर.
त्याचप्रकारे आपल्याला ही पण गोष्ट पाहायला भेटते की जे वंश नाही आहे त्यांचा सुद्धा इथे वंश म्हणून नमूद करण्यात
आला आहे. एट
वचनात पहा
द ट्राईब ऑफ जोसेफ.
तिथे योसेफाचा वंश आपल्याला पाहायला भेटतो.
वी डोंट सी सच अ ट्राईब.
आणि आपल्याला तशा प्रकारचा वंश पाहायला भेटत नाही.
ओके, बट इट्स ही इज देअर.
परंतु त्याला तिथे नमूद करण्यात आलं.
इट सिम्पली सेज दॅट गॉड्स चोजन पीपल ऑल पुट टुगेदर.
त्या कारणामुळे इथे सर्वसाधारण सांगण्यात आलेलं आहे की जे परमेश्वराचे आहे त्यांची निवड करण्यात आलेली आहे.
चॅप्टर 7 एज अ सेड इज स्प्रिंकल्ड विथ इन अ ब्लेसेडनेस.
आणि जसं मी सांगितलेलं आहे की जो सातवा अध्याय आहे त्याच्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करण्यात आला.
दिस इज अ ग्रेट रिमाइंडर फॉर अ पीपल हु आर स्ट्रगलिंग और सफरिंग.
आणि जे लोक संघर्ष करत आहेत, जे लोक क्लेशाला सामोरे जात आहेत, त्या सर्वांसाठी हे खूप सांत्वना देणारं आहे.
सफरिंग इन फॉर द वर्ड ऑफ गॉड अँड फॉर द टेस्टिमनी ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि हा जो क्लेश आहे विशेष करून परमेश्वराचं वचन आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षी खातर आहे.
चॅप्टर 6:9
6:9
आणि यू ओपन द फिफ्थ सील.
आणि मग त्याने पाचवा शिक्का उघडला.
अँड व्हॉट इज सॉ ऍट द अल्टर वॉज द सोल्स ऑफ दोज हु हॅड बीन स्लेन. अँड दिस इज द पर्पज फॉर द वर्ड ऑफ गॉड अँड फॉर द विटनेस दे हॅड बोर्न.
तेव्हा त्यांनी वेदीखाली कोणाला बघितलं त्या आत्म्यांना बघितलं ज्यांनी देवाच्या वचनामुळे आणि येशू ख्रिस्ताची साक्ष होती त्याच्यामुळे ते जीवे मारले गेलेले होते.
सो it shows that there is a blessedness in it, especially for those Christians who live for the word of God and for the testimony of Jesus Christ.
तर मग त्या कारणामुळे आपण बघितलं आहे की हा जो अध्याय सातवा आहे हा आशीर्वादाचा आहे, विशेष करून त्या लोकांसाठी जे परमेश्वराच्या वचना खातर आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षी खातर या क्लेशाला सहन करतात.
दिस ऍक्च्युअली ऑल्सो रिव्हील्स द पर्पज ऑफ अ ख्रिश्चन लिव्हिंग इन दिस वर्ल्ड.
आणि हा जो शास्त्रभाग आहे हा विशेष करून ख्रिस्ती जगतामध्ये तुमचं ख्रिस्ती जीवन जगणं याचा उद्देशाला पण ते स्पष्ट करतं.
इट मेक्स इट सो क्लिअर टू अस.
आणि ही गोष्ट ते आम्हाला अतिशय स्पष्ट असं करतं.
व्हॉट इज द पर्पज ऑफ मी लिव्हिंग इन दिस वर्ल्ड.
की या जगामध्ये माझा राहण्याचा उद्देश हा काय आहे.
वेल इट्स फॉर द वर्ड ऑफ गॉड अँड फॉर द टेस्टिमनी ऑफ जीसस क्राइस्ट.
तर मग ते यासाठी की परमेश्वराच्या वचना खातर आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षी खातर.
अँड फॉर दॅट रिझन प्रॉबब्ली यू माइट बी किल्ड.
आणि मग त्या कारणामुळे कदाचित तुम्ही जीवे सुद्धा मारले जा.
ऑर यू विल सफर.
आणि तुम्ही त्याच्यामुळे क्लेश सहन.
ऑर यू विल एक्सपिरियन्स सॉरो.
किंवा तुम्ही दुःखाला सहन कराल.
ऑर यू विल स्ट्रगल.
किंवा तुम्ही संघर्ष कराल.
इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट हॅपन्स टू यू.
आणि मग ज्या गोष्टी तुमच्या समोर घडतील त्या व्यतिरिक्त
यू आर काउंटेड अमंग द ब्लेसड वन्स.
तर तुमची जी निवड आहे किंवा तुमची जी गणना आहे ती आशीर्वादामध्ये केली जाईल.
इन द मिड्स ऑफ दोज पीपल हु लिव्ह फॉर गॉड.
आणि त्या लोकांमध्ये जे परमेश्वरासाठी आपलं जीवन जगतात.
दिस ऑल्सो टेल्स अस दॅट आवर अफ्लिक्शन्स इन दिस वर्ल्ड आर टेम्पररी.
आणि हे ही गोष्ट आम्हाला ही गोष्ट पण सांगते की आपल्या या जगामध्ये दुःख जे सहन करणं आहे ते अल्पकालिक स्वरूपाचं.
बट आवर जॉय इज इटर्नल.
परंतु आपला जो आनंद आहे तो अनंतकालिक आहे.
नाउ यू अंडरस्टँड व्हाय पॉल सेज रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज.
आपण ही गोष्ट समजतो का जिथे पॉल म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा.
द वर्ड ऑलवेज हॅज नो पिरियड.
आणि हा जो सर्वदा शब्द आहे या शब्दाला एक विशेष असा कालखंड आहे.
ऑलवेज इंडिकेट्स इटर्नल नाव.
आणि हा जो सर्वदा जो शब्द आहे हा सर्वदा शब्द अनंत कालाचा
दर्शन. ऑलवेज इंडिकेट्स द इटर्नल प्रेझेंट.
आणि हा जो सर्वदा शब्द आहे हा सर्वदा शब्द अनंतकालिक उपस्थितीचा दर्शक आहे.
सो व्हाइल सफरिंग.
आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही क्लेशाला सहन करतात.
स्क्रिप्चर सेज ख्रिश्चन्स काउंट इट जॉय.
तर पवित्र शास्त्र सांगतं की ख्रिस्ती लोकांसाठी ते आनंदाचं आहे.
अँड देन ख्रिश्चन्स काउंट इट दॅट वन एज अ जॉय.
आणि मग ख्रिस्ती जे लोक आहेत त्याला आनंद म्हणून त्याला स्वीकार करतात.
वेल देअर जॉय डज नॉट एंड ऍट द डेथ.
आणि त्यांचा जो आनंद आहे हा त्यांच्या मृत्यूकडे येऊन थांबत नाही किंवा त्याचा संप होत नाही.
प्लस इट कंटिन्यूज.
आणि आशीर्वाद हा आहे की त्याची एक निरंतरता आहे.
इट कंटिन्यूज इवन आफ्टर डेथ.
आणि हा जो आनंद आहे मृत्यूनंतर सुद्धा पुढे जातो निरंतर जातो.
इनफॅक्ट इट इज इंटेन्सिफाईड.
आणि खरं पाहता त्याची जी
तीव्रता आहे
ती आणखीन वाढत जाते.
ओके. अँड दॅट इज समथिंग दॅट आय डोंट थिंक दॅट यू अँड आय हॅव सो फार एक्सपिरियन्स.
आणि ही अशी गोष्ट आहे आणि माझा असा विचार आहे की या गोष्टीचा तुम्ही आणि मी अजून त्या प्रकारे अनुभव घेतलेला नाही.
ओके. वी जस्ट रिजॉइस इन द लॉर्ड.
आणि आपण फक्त प्रभूमध्ये आनंद करतो.
अँड बिकॉज वी आर इन द लॉर्ड.
आणि आपण प्रभूमध्ये आहोत या कारणामुळे.
वन ऑफ द रिझन फॉर आवर जॉय इज द लॉर्ड.
आणि आपल्या जीवनामध्ये जो आपण आनंद करतो त्याचा एक महत्वाचं कारण आहे प्रभू स्वतः.
सो वी नो आवर जॉय इज इटर्नल.
आणि मग त्या कारण आम्हाला माहिती आहे की आमचा आनंद हा अनंतकालीन आहे.
वी नो आवर सफरिंग्स आर टेम्पररी.
आणि आम्हाला माहिती आहे की आमचा क्लेश संघर्ष हा अल्पकालिक आहे.
इट रिमाइंड्स अस डेली दॅट द सफरिंग ऑफ प्रेझेंट टाइम्स आर नॉट वर्दी कंपेअर्ड टू द ग्लोरी दॅट वी हॅव इन क्राइस्ट जीसस.
आणि ते आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की या वर्तमान काळामध्ये जो त्रास सहन आपण करत आहोत तो त्रास सहन येणाऱ्या काळामध्ये जो आनंद आहे त्याच्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही.
सो व्हाट डू वी डू व्हेन आय एम लिव्हिंग इन दिस वर्ल्ड.
आणि म्हणून जर मी या जगामध्ये ज्या वेळेस जगतो तर मग आपण काय करतो.
वेल आय टेक अप द क्रॉस डेली.
तर मग मी जो माझा क्रूस काम आहे तो प्रतिदिवशी उचलतो.
आय जस्ट फॉलो हिम.
आणि मग मी त्याच्या मागे जातो.
अंटिल आय लूज माय लाईफ.
आणि तोपर्यंत जोपर्यंत माझा जीव जात नाही.
बट दॅन इन माय स्ट्रगल.
पण मग माझ्या संघर्षामध्ये.
इन माय सारोज.
माझ्या दुःखामध्ये.
माय पेन अँड पर्सिक्युशन.
माझ्या सर्व प्रकारच्या दुखण्यामध्ये आणि सर्व प्रकारच्या क्लेशा.
माय आयसोलेशन अँड इन्सल्ट.
माझ्या एकाकीपणामध्ये आणि माझ्या अपमानामध्ये.
अँड द डिफिकल्टीज दॅट आर इन्फ्लिक्टेड अपॉन मी.
आणि जो सर्व प्रकारचा कठीणपणा जो माझ्यावरती आलेला आहे.
समटाइम्स आय क्राय आउट अँड से इज इट ऑल वर्थ.
आणि मग बऱ्याच वेळेस मी रडतो की ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे किंवा ह्या उपयोगाच्या आहेत का.
द पेन द सफरिंग द रिजेक्शन द इन्सल्ट द शेम is it worth?
आणि मग सगळ्या प्रकारची जी लज्जा आहे, सगळ्या प्रकारचं जे दुःख आहे, सगळ्या प्रकारचा जो क्लेश आहे, या सगळ्या गोष्टींना काही मूल्य आहे का?
It's like Peter asking, Lord, we have lost everything and what do we get?
आणि हे जसं पेत्राने विचारल्यासारखं आहे की हे प्रभू आम्ही तुझ्यासाठी सगळं सोडून दिलेलं आहे, आम्हाला काय भेटेल?
अल्टिमेटली व्हॉट डू वी गेट?
आणि मग सरतेशेवटी आम्हाला काय भेटेल?
अँड स्क्रिप्चर रिमाइंड्स अगेन अँड अगेन,
आणि पवित्र शास्त्र आम्हाला निरंतर आठवण करून देतं,
दॅट इट इज वर्थ इनडीड.
आणि पवित्र शास्त्र सांगतं की नक्कीच ते योग्य आहे,
बिकॉज व्हॉट यू आर गोइंग टू गेट इज मोर प्रेशियस, मोर व्हॅल्युएबल दॅन यू कॅन एव्हर थिंक ऑफ.
कारण ज्या गोष्टी तुम्ही मिळवणार आहात ती गोष्ट तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढी मौल्यवान आणि एवढी ती योग्य असेल.
इट ऑल्सो रिमाइंड्स अस दॅट इफ यू सफर विथ हिम यू विल रेन विथ हिम.
आणि ही गोष्ट आम्हाला या गोष्टीची पण आठवण करून देते की तुम्ही त्याच्या समवेत जर दुःख भोगत आहात तर मग तुम्ही त्याच्या समवेत राज्यही.
वी आर टोल्ड टू फोकस ऑन द रनिंग ऑफ द रेस अँड विनिंग ऑफ द प्राइज.
तर आम्हाला जी धाव आम्ही धावत आहोत तिच्यावरती केंद्रित होण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि विजय मिळवण्यासाठी सांगण्यात आलं.
वी आर टोल्ड टू रन विथ पेशन्स,
आणि आम्हाला धैर्याने पळण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे.
वी आर टोल्ड टू एन्ड्युअर द क्रॉस,
आणि आम्हाला जो क्रूस आहे त्या क्रूसाला सहन करण्यासाठी सांगण्यात आलं.
जस्ट बिकॉज युअर साईड एक्स,
आणि तुमच्या जे कंबरदुखी किंवा जे इतरत्र जे हलके दुखणे आहे त्या कारणामुळे,
ऑर युअर जॉईंट्स पेन
किंवा तुमचे जे गुडघे दुखी आहे त्यामुळे,
व्हाईल यू आर रनिंग द रेस,
आणि ज्या वेळेस तुम्ही धाव घेत आहात,
डू नॉट स्टॉप,
तर तुम्ही थांबू नका,
डू नॉट टर्न अराउंड,
तुम्ही मागे फिरू नका,
प्रेस ऑन टुवर्ड्स द प्राइज ऑफ द हाय कॉलिंग ऑफ गॉड इन क्राइस्ट.
आणि जे परमेश्वर आणि येशू ख्रिस्तामध्ये ज्या लक्ष्यासाठी तुम्हाला बोलावलेलं आहे, मिळवण्यासाठी बोलावलेलं आहे, त्याकडे तुम्ही आवेशाने धावत जा.
व्हॉट यू गेट इज द ग्लोरीज ऑफ हेवन दॅट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ एनिथिंग दॅट यू एव्हर हॅव.
आणि ज्या गोष्टी तुम्ही मिळवणार आहात, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही मिळवणार आहात त्या गोष्टीची तुलना तुम्ही या पृथ्वीच्या गोष्टी सांगती तुम्ही कधीही करू शकत नाही, ते म्हणजे आहे स्वर्गीय गौरव.
वेल, व्हॉट इज हेवन लुक लाईक?
तर मग जे स्वर्ग आहे ते कशा प्रकारे दिसतं?
वर्स 9,
वचन 9 पहा.
हेवन इज अ प्लेस दॅट इज वेल पॉप्युलेटेड,
आणि स्वर्ग हे असं स्थान आहे जे लोकांनी गजबजलेलं आहे.
यु नो देर आर सम टाइम्स पीपल थिंक दॅट लॉर्ड आय एम लोनर,
आणि बऱ्याच वेळेस लोक अशा प्रकारचा विचार करतात की प्रभू मी हॅलो ना,
हा
मी एकटाच आहे.
स्पेशली इन अ रिफॉर्म सर्कल,
विशेष करून जे रिफॉर्म जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये,
there are not many people around me who agree with me,
ani maja avti bhavti ase khup khup kami lok ahet ki je maja vicharanshi kiwa maja samvete samat hotat.
I can't leave the right understanding of God's word for the sake of unity,
ani mi ektecha kaanastav parmeshwaracha vachana samvet sahmatine rahu shakat nahi. Tadjod karto ha,
I cannot compromise,
कारण मी त्याच्यासाठी तडजोड करू शकत नाही.
सो इट लुक्स लाईक आय एम रनिंग अलोन,
आणि मग त्या कारणामुळे असं दिसून येतं की मी एकटाच धाव घेत आहे.
समटाईम्स दॅट माइंड सेट इज नॉट गुड,
आणि काही वेळेस अशा प्रकारची विचारसरणी ही योग्य नाही.
गॉड ब्रिंग्स यू इन द अमंग द पॉप्युलेटेड पीपल सेइंग दॅट यू आर नॉट अलोन, देर आर सो मेनी थाउजंड्स हू आर रनिंग जस्ट लाईक यू.
आणि परमेश्वर तुम्हाला अशा लोकांमध्ये हजारो लोकांमध्ये घेऊन येतो आणि तो तुम्हाला सांगतो की तू एकटाच नाही आहे, तुझ्या संगती हजार लोक धाव घेत आहेत.
देर आर समटाईम्स यू आर सफरिंग,
आणि असे बरेचसे वेळ असतात ज्याच्यामध्ये तुम्ही क्लेश सहन करतात.
अँड व्हाईल यू आर सफरिंग,
आणि ज्यावेळेस तुम्ही क्लेश सहन करतात,
यू ककून युअर सेल्फ,
तर मग तुम्ही स्वतःला आवळून घेतात किंवा आखूड करून घेतात.
हा, यू जस्ट विथड्रॉ युअर सेल्फ फ्रॉम फेलोशिप ऑफ गॉड्स पीपल.
आणि मग तुम्ही परमेश्वराच्या लोकांच्या सहभागीतेपासून स्वतःला आखूड करून घेतात.
यू डोंट वॉन्ट टू कम टू चर्च.
तुम्हाला मग मंडळीला येण्याची इच्छा होत नाही.
यू डोंट वॉन्ट पास्टर कमिंग टू अँड विजिटिंग यू.
आणि मग तुम्हाला पास्टरने तुमची भेट घ्यावी त्याची इच्छा होत नाही.
यू से गॉड इज नो मोर लिस्निंग टू मी ऑर आन्सरिंग माय प्रेयर्स.
तुम्ही असं सांगता की परमेश्वर माझी प्रार्थना आणि माझी प्रार्थना ऐकत नाही, तिचं उत्तरही देत.
यू आर नॉट ओनली बिटर अगेन्स्ट गॉड बट इवन अगेन्स्ट गॉड्स पीपल.
आणि ना केवळ तुम्ही परमेश्वराविरुद्ध कटुत्वाने भरतात परंतु देवाच्या लोकांविरुद्धही भरतात.
अँड दिस इज द मोस्ट पॅपुलेटेड डायलॉग.
आणि हा जो आणि हा जो वाक्प्रचार आहे हा अतिशय प्रसिद्ध असा आहे.
व्हॉट काइंड ऑफ ख्रिश्चन दिस पीपल आर.
आणि मग तुम्ही कुठल्या प्रकारचे ख्रिस्ती लोक आहात.
व्हॉट काइंड ऑफ ख्रिश्चन्स दे आर.
आणि कुठल्या प्रकारचे ख्रिस्ती हे लोक आहेत.
आय डोंट वॉन्ट टू गो टू दॅट चर्च एनिमोर.
मला त्या मंडळीला परत जायचं नाही आहे.
लुक आय वॉज सफरिंग नोबडी केम.
बघा मी त्रासाला सहन केलं आणि कोणीच माझ्या संगती.
आय वॉज हॉस्पिटलाइज नोबडी केम टू व्हिजिट मी.
मी हॉस्पिटल मध्ये होतो, मला भेटायला कोणी झालं नाही.
माय फादर इज सिक अँड नोबडी केम.
माझे वडील आजारी होते, कोणी झालं नाही.
नोबडी आस्क्ड मी हाउ माय फादर इज डुईंग.
आणि कोणीच मला विचारलं नाही की तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे.
नोबडी आस्क्ड मी हाउ आय एम मॅनेजिंग.
आणि कोणीही मला विचारलं नाही की तू या सगळ्या गोष्टी कशा करत.
गॉड इज नॉट इव्हन आन्सरिंग माय प्रेयर्स.
आणि एवढंच नव्हे तर परमेश्वरही माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही.
आय डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग विथ गॉड. आय डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग विथ दिस चर्च.
आणि मग मला देवाशी काही घेणं देणं नाही आणि मला चर्चशी पण काही घेणं देणं नाहीये.
यु नो दॅट काइंड ऑफ अन ऍटिट्यूड.
आणि अशा प्रकारचा जो स्वभाव
सो कॉमन,
अशा प्रकारचा जो स्वभाव आहे तो सर्वसाधारण आहे.
सो हॉरिबल
आणि भयानक असा आहे.
सो अनबिब्लिकल
आणि पवित्र शास्त्र विरहित आहे.
दिस इज बिकॉज गॉड वॉज टेलिंग यू दॅट यू नीड टू बी.
आणि हे यासाठी आहे कारण की तुम्हाला
यू नीड टू बी इन द चर्च.
तुम्हाला मंडळीमध्ये असणं खूप आवश्यक होतं.
यू नीड टू बी बिफोर गॉड.
तुम्हाला परमेश्वरासमोर उभं असणं खूप आवश्यक होतं.
यू कॅनॉट जस्ट विथड्रॉ युअर सेल्फ.
तुम्ही काय तुम्ही सहजासहजी असं स्वतःला आखूड किंवा बाहेर काढू शकत नाही.
यू नीड टू गो टू द चर्च.
तुम्हाला मंडळीला जायचं आहे.
यू नीड टू बी फेलोशिपिंग विथ गॉड अँड हिज पीपल.
तुम्हाला मंडळीचे जे लोक आहे आणि परमेश्वर त्यांच्या संगती सहभागीता घ्यायची आहे.
इट्स इम्पॉर्टंट.
आणि हे खूप महत्वाचं आहे.
इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि हे अतिशय महत्वाचं आहे.
बिकॉज दॅट इज वर्क through God's word your soul will be nourished and cherished.
कारण तिथे परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे तुमच्या आत्म्याचं संजीवन होईल, त्याचं पालन पोषण होईल.
Verse 9 tells that heaven is such a wonderful place.
आणि वचन 9 आम्हाला सांगतं की स्वर्ग हे अतिशय सुंदर असं स्थान आहे.
इट इज सो पॅप्युलेटेड.
आणि ते खूप गजबजलेलं आहे.
हाउ मेनी पीपल आर इन हेवन.
आणि स्वर्गामध्ये किती लोक आहे.
वर्स 9 सेज नो वन कुड नंबर.
आणि वचन 9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणीही त्यांची संख्या मोजू शकत नाही.
हाउ अबाउट बीइंग मायनॉरिटी हिअर.
आणि मग इथे इथे अल्पसंख्याकेमध्ये असणं हे कसं.
वी आर मायनॉरिटी हिअर.
आपण इथे अल्पसंख्याकामध्ये आहोत.
मायनॉरिटी इज ऑफ मायनॉरिटी.
आणि मग कदाचित अल्पसंख्याकामध्येही अल्पसंख्याक.
बट ऍक्च्युली वी आर नॉट मायनॉरिटी.
परंतु खऱ्या अर्थाने आपण अल्पसंख्याक नाही.
वी आर सिटीजन्स ऑफ हेवन फिलिपाइन्स सेज.
आणि फिलिपी मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आम्ही स्वर्गाच्या नागरिक आहोत.
सो वी आर द लार्जेस्ट मेजॉरिटी.
आणि मग त्या कारणामुळे आपली जी संख्या आहे ती खूप जास्त आहे.
सच अ मेजॉरिटी दॅट नो वन कॅन नंबर.
आणि अशा प्रकारची बहुसंख्या आपली आहे की जिला कोणीही मोजू शकत नाही.
अँड वी आर फ्रॉम एव्हरी ट्राईब.
आणि आपण सर्व प्रकारच्या वंशामधून आहोत.
फ्रॉम एव्हरी लँग्वेज.
आणि निरनिराळ्या भाषांमधून आहोत.
फ्रॉम एव्हरी काइंड ऑफ पीपल.
आणि निरनिराळ्या प्रकारच्या लोकांमधून आहोत.
फ्रॉम एव्हरी नेशन.
निरनिराळ्या राष्ट्रांमधून आहोत.
दिस इज इंटरेस्टिंग.
आणि हे खूप रोचक आहे.
रेव्हलेशन चॅप्टर 9 अँड वर्स नंबर सॉरी चॅप्टर 7 अँड वर्स नंबर 9.
प्रकटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9.
It's very interesting to see that we are so populated and so much in majority.
आणि आपण बहुसंख्य असे लोक आहोत हे बघणं आणि समजणं खूप रोचक असं आहे.
इट ऑल्सो टेल्स अस आवर राईट डेस्टिनी.
आणि ते आम्हाला आमचं जे सुयोग्य स्थान आहे त्याच्याविषयी सुद्धा ते आम्हाला सांगतं.
वेअर आर दिस पीपल.
हे लोक कुठे आहेत?
दे आर इन हेवन.
ते स्वर्गामध्ये आहेत.
दे आर राईट प्लेस.
त्यांच्या सुयोग्य ठिकाणी.
दे आर चोजन प्लेस.
त्यांच्या निवडलेल्या ठिकाणी.
द प्लेस प्रिपेअर्ड फॉर देम.
आणि अशी जागा जी त्यांच्यासाठी बनवण्यात आलेली आहे.
सो वेन यू आर इन दिस वर्ल्ड,
तर मग ज्यावेळेस तुम्ही या जगामध्ये आहात,
यू आर आय नीड टू अंडरस्टँड दॅट वी आर पिलग्रिम्स.
तर मग तुम्हाला मला समजणं आवश्यक आहे की या जगामध्ये आम्ही यात्री आहोत.
And then you are just walking as a pilgrim.
आणि मग तुम्ही या जगामध्ये फक्त यात्री म्हणून चालत आहात.
यू नीड टू हॅव दॅट ऍटिट्यूड, दिस वर्ल्ड इज नॉट माय होम, आणि आय एम जस्ट पासिंग थ्रू.
आणि तुम्हाला हा विचार आपल्या जीवनामध्ये असणं ठेवणं खूप आवश्यक आहे की हे जे जग आहे हे माझं घर नाही, परंतु या जगामधून मी पार होऊन जात.
द हेवन स्पीक ऑन मी.
आणि
हेवन
ओके, जे स्वर्ग आहे ते स्वर्ग मला बोलावत आहे.
आय डोंट फील ॲट होम इन दिस वर्ल्ड एनिमोर.
आणि या जगामध्ये मला घरपणासारखं जाणवत नाही.
नाव बट दॅट्स नॉट अवर ऍटिट्यूड.
परंतु हा जो आपला स्वभाव आहे अशा प्रकारचा असा आपला स्वभाव राहत नाही.
अवर ऍटिट्यूड इज लाईक दोज पीपल हू केम अंडर द लीडरशिप ऑफ झरुबाबेल फ्रॉम द कॅप्टिव्हिटी.
आणि आपला जो स्वभाव आहे हा त्या लोकांप्रमाणे होऊन जातो की जे लोक झरुबाबेलाच्या अधीनस्थ राहून बंदिवासामधून आले.
इन बॅबिलोनियन कॅप्टिव्हिटी, आफ्टर दॅट दे केम टुवर्ड्स देअर होमलँड.
आणि बाबेलाच्या बंदिवासामधून ते नंतर त्यांच्या मायदेशी परतले.
देवर सो लॉंगिंग फॉर देअर होमलँड.
आणि ते जे लोक आहे त्यांच्या देशासाठी खूप आसुसलेले होते.
यू रिमेंबर दॅट वन राईट?
तुम्हाला आठवते ती गोष्ट?
माहिती डोंट यू?
तुम्हाला आठवत का?
स्पेशली बाय द सॉन्ग,
विशेष सॉन्ग. आणि विशेष करून त्या गाण्याच्या द्वारे. कोणाला आठवतं ते गाणं?
He made it famous that time, but it's very biblical. It says, you know, remember they are asking those people in captivity to sing a song of your homeland.
Tumhala atavte te gaana apan gelya divasan madhe apan tyala jasta prasiddha kello hot. Tithe ashe loko hote ki je tya lokanna sangat hote ki tumhi tumcha desha visheshe gaana ga.
Okay, and they said by the rivers of Babylon we sat down and we remember Zion.
Te sangat tumhala maiti ahe ki Babelacha nadi kinari basun ami amcha desha आठवण करतो.
When they were actually given a privilege to be in Zion.
आणि मग ज्या वेळेस त्यांना सिओन मध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली,
यु नो दे वेंट.
आणि मग ते गेले
विथ अन आयडिया ऑफ बिल्डिंग द टेम्पल ऑफ गॉड.
आणि मग ते परमेश्वराच्या मंदिराचं निर्माण करतील या विचाराने ते गेले.
अँड दे स्टार्टेड सेटलिंग डाऊन.
आणि मग तिथे जाऊन ते राहायला लागले.
नॉट इन अ टेंट.
आणि ते तंबू मध्ये नव्हे,
सील्ड हाऊस.
आणि तर मग जे पक्के घर आहेत त्यांच्यामध्ये,
कॉन्क्रीट हाऊस.
आणि मग जे सिमेंटचे घर आहे त्याच्यामध्ये,
दॅट शोज देअर पर्पज.
आणि मग ते त्यांच्या उद्देशाला दाखवतो.
हो, आफ्टर अ लॉंग टाइम वी गॉट अ प्लेस, वी लेट्स सेटल डाऊन हिअर.
आणि या गोष्टीला सांगतात की बऱ्याच दिवसानंतर आम्हाला आमची जागा भेटलेली आहे, आता इथे आपण स्थायिक होऊया.
कायमचं स्थायिक होऊया. दॅट वॉज देअर ऍटिट्यूड.
आणि हा त्यांचा विचारण्या स्वभाव होता.
हग्गाय वॉज सेंट इन ऑर्डर टू रिमाइंड देम.
आणि हग्गायला त्यांना आठवण करून देण्यासाठी पाठवण्यात आलं.
सेइंग दॅट हाऊ कॅन यू स्टे इन अ सील्ड हाऊस व्हाइल द टेम्पल ऑफ गॉड लाइज वेस्ट.
आणि त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्क्या घरांमध्ये कशा प्रकारे राहू शकतात की ज्या वेळेस परमेश्वराचं जे मंदिर आहे ते खंडर असं झालेलं आहे.
दॅट हॅज बिकम अवर ऍटिट्यूड.
आणि अशा प्रकारची आपली स्वभाव वृत्ती झालेली आहे.
सो इट्स इम्पॉर्टंट फॉर अस टू रिमाइंड अवर सेल्फ एज अ ख्रिश्चन दॅट वी आर पिलग्रिम्स.
आणि म्हणून त्या कारणामुळे ख्रिस्तीय नात्याने आम्हाला ही गोष्ट आठवण करून ठेवणं आवश्यक आहे की आपण यात्री आहोत.
द इटर्नल लाईफ दॅट गॉड ग्रेशियसली ग्रांटेड यू.
आणि जे अनंत काळाचं जीवन परमेश्वरने त्याच्या कृपेने जे तुम्हाला प्रदान केलं आहे,
आउट ऑफ दॅट इटर्नल लाईफ,
आणि त्या अनंत काळाच्या जीवनामधून
120 years ऑफ युअर लाईफ यू आर गोइंग टू स्पेंड हिअर.
आणि त्याच्यामध्ये 120 वर्ष जीवन तुम्ही या भूतलावरती जगणार आहात.
प्रोव्हाइडेड यू लिव्ह दॅट लॉंग.
आणि तुम्हाला तितका अवकाश जगणं हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे.
जर तुम्ही जगाल तर
ते म्हणजे तिथपर्यंत तुम्ही जगू शकता.
बरोबर. बट आय डोंट रिअली थिंक मेनी पीपल वॉन्ट्स टू लिव्ह दॅट लॉंग.
परंतु माझा असा विचार आहे की कोणालाही तितकं जगणं आवडणार नाही.
looking at my father.
विशेष करून माझ्या वडिलांना बघता.
I usually say, Lord, don't take me that far.
आणि मी देवाला सांगतो की देवा मला इतकं वर्ष म्हणजे इतक्या लांब परत आणू नको.
I still remember when we celebrated his 50th birthday.
आणि मला अजूनही आठवते की ज्यावेळेस आम्ही त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला.
In his brethren fellowship, he asked people 60th birthday, sorry.
माफ करा, 60वा वाढदिवशी.
He asked the brothers in the fellowship saying that pray that I will live longer.
आणि मग त्यांनी त्यांची जी बंधूंची जी सहभागिता आहे त्या सहभागितेमध्ये त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रार्थना करा की मी आणखी जास्त जगावं.
And they prayed.
आणि मग त्यांनी प्रार्थना केली.
And he did live longer enough.
आणि मग ते खरोखरच अद्यापर्यंत जगले आहेत.
He is still living.
आणि तो अद्यापही जगत आहेत.
I don't know the position right now.
आणि तिथं आता नेमकं काय आहे त्याची त्या स्थितीची मला कल्पना नाही.
बट आफ्टर आय गो बॅक फ्रॉम हिअर आय विल सी.
पण मग इथून गेल्यावरती मग मी ते बघेल
वेदर इज स्टील लिव्हिंग ऑर नॉट लिव्हिंग.
तिथे जिवंत आहेत किंवा नाही.
बट दॅन दॅट इज आवर ऍटिट्यूड.
परंतु असा हा आपला स्वभाव किंवा स्वभाववृत्ती असते.
वी वॉन्ट टू लिव्ह.
आम्हाला जगावं असं वाटतं.
इवन दो वी स्ट्रगल.
आणि एवढंच नव्हे त्या सर्व प्रकारच्या क्लेशांमध्ये सुद्धा
वी वॉन्ट टू स्टील लिव्ह.
आम्हाला तरी सुद्धा जगावं असं वाटतं.
यु नो वी आर टॉकिंग अबाउट हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर अ पीपल टू एक्झिट फ्रॉम दिस वर्ल्ड.
आणि तुम्हाला आम्ही सांगतो किंवा सांगितलेलं आहे की ह्या जगामधून निघणं हे लोकांसाठी किती कठीण असतं.
जगाचा निरोप घेणं
कधी कठीण असतं.
वाय? बिकॉज सो मच वेस्टेड इंटरेस्ट.
आणि हे यासाठी कारण की ज्या नको त्या गोष्टीमध्ये रस असतो.
माय मदर व्हेन शी वॉज डाईंग.
माझी आई ज्यावेळेस त्या मरणावरती होत्या
बिकॉज ऑफ कॅन्सर.
आणि विशेष करून कॅन्सरमुळे
माय वाईफ अँड माय सिस्टर रँग मी अपन से कम इमिजिएटली.
आणि माझी पत्नी आणि माझी बहीण आहे त्यांनी मला फोन केला सांगितलं की तुम्ही लवकर या.
अँड आय रश अलॉंग विथ वन ऑफ माय कलीग.
आणि मग मी माझ्या एका साथीदाराला घेऊन तातडीने निघालो.
वेन आय केम होम शी वॉज रिअली स्ट्रगलिंग.
आणि मग ज्यावेळेस मी घरी पोहोचलो तर त्यावेळेस तिला ती खरोखर खूप त्रास करत होती.
माय वाईफ अँड माय सिस्टर वे क्राईंग.
आणि मग माझी जी पत्नी आहे आणि माझी जी बहीण आहे ते ते रडत होत्या.
ओके. अँड दॅन शी सेड कम 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 कम.
आणि मग त्याने सांगितलं की या या या.
अँड दॅन आय होल्ड माय मदर जस्ट इन माय हँड लाईक दिस.
आणि मग मी आलो आणि मग मी माझ्या आईला माझ्या कुशीमध्ये धरलं.
अँड शी कुड नॉट सी मी.
आणि मग तिला मला पाहता येत नव्हतं.
सो शी नो नो शी कुड नॉट सी मी. ती मला बघू शकत नव्हती.
तिला मला
पाहता. अँड शी पुश्ड मी.
आणि मग तिने मग मला थोडासा धक्का दिला.
अँड दॅन शी लुक्ड ॲट मी फुल्ली.
आणि मग त्यानंतर तिने मला पूर्ण रीतीने पाहिलं.
अँड दॅन लेफ्ट.
आणि मग त्याच्यानंतर ती मरण पावली.
येस. शी वॉज स्टील स्ट्रगलिंग अंटील अँड अनलेस शी सॉ मी. यु नो शी वॉज होल्डिंग फॉर लाईफ.
आणि मग जोपर्यंत तिने मला पाहिलं नाही तोपर्यंत ती खूप त्रासामध्ये होती, संघर्ष करत होती.
अँड व्हेन शी सॉ मी शी सेड ओके.
आणि मग ज्यावेळेस तिने मला पाहिलं की ती म्हटली ठीक आहे,
आय एम रेडी टू गो.
आणि मी आता निरोप घ्यायला तयार आहे.
इट इज इंटरेस्टिंग. वी स्टील डोंट वॉन्ट टू लिव्ह दिस प्लेस.
हे खूप रोचक आहे. आपण तरी सुद्धा आपण ह्या जगाचा निरोप या जगाचा निरोप घेऊ इच्छित नाही.
इट्स नॉट इझी इदर.
आणि हे खूप असं सोपं सुद्धा नाही.
वी हॅव बीन लिव्हिंग फॉर इयर्स टुगेदर इन दिस वर्ल्ड.
आणि या जगामध्ये आपण एकत्रपणे बऱ्याच वर्षापासून राहत असतो.
सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से बाय.
आणि म्हणून त्या कारणामुळे त्याचा निरोप घेणं हे खूप कठीण असतं.
बट देर आर सम मटेरियलिस्टिक पीपल वी स्टील हॅव whole lot of interest in our money and property and the houses and the flats and bungalows.
आणि मग असे बरेचसे पण लोक असतात जे या जगा या भौतिक जगाच्या ज्या गोष्टी असतात जसं फ्लॅट आहे बंगले आहे पैसे आहे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये ते रस घेऊन असतात.
आय रिमेंबर पीपल लाईक दॅट.
आणि मला असे लोक आठवतात
हु फाइंड व्हेरी मिझरेबल लिव्हिंग इन दिस वर्ल्ड होल्डिंग ऑन.
आणि ते या जगामध्ये जे ताबा धरून बसलेले असतात त्यांना त्याच्यामध्ये खूप कठीणपणा वाटतो.
समथिंग दॅट इज सो टँजिबल सो सो टेम्पररी.
आणि अशा गोष्टी की ज्या गोष्टी अल्पकालिक आहे आणि लवकर नाश पावणार अशा आहेत.
बट द इनडिस्क्राइबेबल जॉय दॅट यू हॅव इन हेवन.
परंतु जो आनंद ज्याचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारचा आनंद स्वर्गामध्ये आहे.
अँड द इन्युमरेबल क्राऊड दॅट यू हॅव इन हेवन.
आणि न मोजता येण्यासारखी जी जो समूह आहे जो स्वर्गामध्ये आहे.
अँड कम्पेअर युअर 120 इयर्स ऑफ लाईफ विथ इटर्निटी.
आणि मग तुम्ही तुमचं पृथ्वीवरील 120 वर्षाचं जीवन याची तुलना जे सार्वकालिकता आहे त्याच्या संगती करा.
इटर्निटी इज लाईक अ ओशन.
आणि जी सार्वकालिकता आहे ही जणू समुद्रासारखी आहे.
अँड युअर लाईफ इज लाईक अ ड्रॉप.
आणि मग तुमचं जे जीवन आहे ते एका थेंबासारखं.
सो what do you value, that drop or the ocean?
तर मग तुम्ही कुठल्या गोष्टीला जास्त महत्व देता, त्या थेंबाला का त्या समुद्राला?
It's so funny that we still hold on to the drop.
आणि हे खूप मनोरंजक असं आहे की आपण तरी सुद्धा त्या थेंबाला धरू इच्छितो.
टू लार्ज टू काउंट.
आणि
टू लार्ज टू काउंट.
आणि खूप टू लार्ज टू काउंट. हा म्हणजे मोजण्या जे मोजण्या पलीकडे आहे.
हा इट सेज दॅट नो वन कुड नंबर.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की कोणालाही ती संख्या मोजता आली नाही.
दीज आर द पीपल हु आर फ्रॉम ऑल नेशन अँड फ्रॉम ऑल लँग्वेजेस.
आणि हे ते लोक आहे जे निरनिराळ्या राष्ट्रामधून आणि निरनिराळ्या लोकांमधून होते.
नो सेक्टर ऑफ ह्युमॅनिटी इज एक्सक्लुडेड फ्रॉम हेवन.
आणि मानवाच्या कुठल्याही प्रकाराला या स्वर्गाच्या या स्थानामधून वगळण्यात आलेलं.
रेव्हल्युशन चॅप्टर 5:9
प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन 9.
व्हेन जीसस वॉज असेंडेड टू द हेवन.
ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये उचलला गेला.
फ्रॉम हिज वर्क ऑन द क्रॉस.
आणि क्रूसावरील त्याचं काम पूर्ण करून.
अँड ही सेड दॅट द वर्क फॉर द रिडीम पीपल इज डन.
आणि त्याने सांगितलेलं आहे की जे तारले गेले लोक आहेत त्यांच्यासाठी असलेलं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे.
अँड दॅन व्हॉट वी हॅव नाव इज द रिडीम पीपल.
आणि मग आता आपल्याकडे काय आहे की तारण पावलेले सुटका पावलेले लोक आहेत.
दे आर इन सो मच मेजॉरिटी.
आणि हे लोक असंख्याशे आहेत.
इन चॅप्टर 7 वी सी द ऍप्लिकेशन ऑफ द रिडेम्पशन दॅट Christ achieved on that cross of Calvary.
आणि 7व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने कलवरीच्या क्रूसावरती जे प्राप्त केलेलं आहे म्हणजे जी सुटका प्राप्त केलेली आहे ते आम्हाला पाहायला भेटतं.
Though we say it is a limited atonement,
जरी आपण म्हणतो की एक मर्यादित प्रकारचं असं प्रायश्चित्त
that for which Christ died on the cross of Calvary.
आणि ज्याच्यासाठी येशू ख्रिस्त कलवरीच्या क्रूसावरती मरण पावला.
Or in other words we say that Christ died on the cross only for limited number of people.
किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणतो की ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मर्यादित अशा लोकांसाठी मरण पावला.
Revelation chapter 7 verse 9 challenges that.
आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन 9 त्याला या विचारला आव्हान प्रदान करतं.
इट्स नॉट लिमिटेड.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की हे मर्यादित नाही.
इट इज सो अनलिमिटेड.
आणि हे जे आहे अमर्यादित आहे.
सो ग्रेट द मल्टिट्यूड.
आणि ही जी संख्या आहे बहुसंख्य आहे असंख्य
दॅट नो वन कुड एव्हर नंबर.
की जिला कोणीही मोजू शकत नाही.
या ऑफकोर्स दीज आर हिज पीपल.
आणि नक्कीच हे जे लोक आहे हे त्याचे आहेत.
दीज आर चोजन वन्स.
लोक निवडलेले आहेत.
दीज आर द वन हु आर वॉश्ड बाय द ब्लड ऑफ जीसस
क्राइस्ट. हे ते लोक आहेत जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केले गेले.
अमंग दीज देर आर सो मेनी आर नॉट देअर.
आणि या लोकांमध्ये असे खूप लोक आहेत जे तिथे नाही.
बट दिस इज नॉट मायनॉरिटी.
परंतु ही जी संख्या आहे ही अल्पसंख्यक नाही.
दिस इज रिअली नॉट सो मच लिमिटेड.
आणि ही जी संख्या आहे खूप अशी मर्यादित अशी नाही.
द वास्टनेस ऑफ दिस मल्टीट्यूड,
आणि ह्या ही जी हा जो समूह आहे याची व्यापकता,
ऑल्सो टेल्स अस द वास्टनेस ऑफ द जेनरॉसिटी ऑफ गॉड्स इलेक्टिंग लव्ह.
आणि हे परमेश्वराच्या निवडीप्रत असलेलं जे प्रेम आहे त्याच्याविषयी सुद्धा ते आम्हाला सांगतं.
हाऊ डीप द लव्ह ऑफ द फादर,
परमेश्वराचं प्रेम हे किती गहन आहे.
हाऊ वास्ट, हाऊ इमेन्स इज लव्ह,
आणि त्याचं जे प्रेम आहे ते किती व्यापक असं आहे.
हाऊ बाउंडलेस इज हिज लव्ह,
आणि त्याचं जे प्रेम आहे हे कसं सीमारहित असं आहे.
स्ट्रेचिंग ऑल अक्रॉस द एजेस अँड द जनरेशन,
आणि ते जे प्रेम आहे ते सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून आणि सर्व प्रकारच्या युगांनाही पार करतं.
स्ट्रेचिंग ऑल अक्रॉस ऑल कॅटेगरीज ऑफ द पीपल,
आणि लोकांच्या सर्व प्रकारच्या प्रकारांपलीकडे सुद्धा ते आहे.
द वास्टनेस ऑल्सो टेल्स द ट्रिमेंडस सक्सेस ऑफ द इव्हॅन्जलिझम,
आणि परमेश्वराच्या प्रेमाची ही जी व्यापकता आहे, हे परमेश्वराची प्रेमाची व्यापकता परमेश्वराच्या अद्भुत अशा शुभवर्तमानाविषयी सुद्धा बोलतो.
द ऍडजेक्टिव्ह देअर ग्रेट मल्टीट्यूड,
आणि जे विशेषण इथे देण्यात आलेलं आहे म्हणजे एक मोठा लोकसमुदाय.
द वर्ड ग्रेट ऑल्सो इज क्वालिफाईड बाय नो वन कॅन नंबर,
आणि हा जो मोठा शब्द आहे हा मोठा शब्द सुद्धा योग्य असा शब्द आहे, म्हणजे ज्याचा अर्थ की कोणीही मोजू शकत नाही.
टॉक्स अबाउट पीपल बीइंग ओबिडियंट टू द कमिशन ऑफ गॉड,
आणि ते या गोष्टीविषयी सांगते की परमेश्वराने जी आज्ञा त्यांना देण्यात आलेली आहे त्याच्याप्रत आज्ञाधारी.
गो देअरफोर अँड टेल द गॉस्पल,
आणि तुम्ही जा आणि शुभवर्तमानाचा प्रचार करा.
सो पीपल हॅव बीन गोइंग,
आणि मग त्या कारणामुळे लोक हे जात होते.
हॅव बीन डिसायपलिंग,
आणि मग ते शिष्य बनवत होते.
हॅव बीन शेअरिंग गॉस्पल,
आणि ते शुभवर्तमाना लोकांना सांगत होते.
हॅव बीन फॉर द सेक ऑफ गॉस्पल विलिंग टू डाय,
आणि शुभवर्तमानाच्या निमित्त ते मरणासही मरतही होते.
मिशनरीज हू फॉरसेक देअर ओन लँड टू कम,
आणि मिशनरी लोकांनी त्यांचा मायदेश सोडला आणि दुसऱ्या देशात आले.
फॉरसेक देअर ओन फॅमिलीज अँड यु नो टू बी अमंग द स्ट्रेंज पीपल,
आणि त्यांच्या परिवारांना त्यांनी सोडलं आणि अनोळखी अशा लोकांमध्ये ते आले.
अँड कॉल दी स्ट्रेंज पीपल एज देअर फॅमिली,
आणि त्या अनोळखी लोकांना त्यांनी आपला परिवार असं सांगितलं.
मिशनरीज हू हॅव नेव्हर बीन अगेन टू देअर होमलँड,
आणि मिशनरी लोक जे त्यांच्या मायदेशी परत गेले नाहीत.
फॉर द सेक ऑफ गॉस्पल,
शुभवर्तमाना खातर.
मिशनरीज हू आर बरीड हिअर राईट हिअर इन दिस लँड,
मिशनरी या भूमीवरती दफन झाले.
सो मच दे लव्हड द पीपल अँड द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
आणि त्यांनी लोकांवरती खूप प्रेम केलं, आणि जे येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान होते त्याच्यावरती त्यांनी खूप प्रेम केलं.
पीपल हू वर विलिंग टू बी बर्न फॉर द सेक ऑफ द वर्ड ऑफ गॉड,
आणि असे पण लोक होते की ज्यांनी परमेश्वराच्या वचनानिमित्त स्वतःला जळून घेण्यासही मागे केलं नाही.
पीपल हू हॅव सॅक्रिफाईस इन द वे दॅट यू कॅन एव्हर इमॅजिन,
आणि लोकांनी परमेश्वराच्या वचनाखातर अशा प्रकारे स्वतःला अर्पण केलं की ज्याच्याविषयी तुम्ही कल्पनाही करू शकत.
फॉर द सेक ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाखातर.
ग्रेट नंबर,
एक खूप मोठी अशी संख्या.
यु नो द लेबर इन द लॉर्ड इज नॉट वेन,
तुम्हाला माहिती आहे की प्रभू मध्ये असलेले जे परिश्रम आहे ते व्यर्थ नाही.
देर यु नो द स्वेट दे हॅव शेड ऑर द ब्लड दॅट दे हॅव शेड इज नॉट गॉन वेस्ट,
जो घाम त्याने गाळलेला आहे, जे रक्त त्याने सांडलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही.
प्रॉमिस ऑफ देअर गॉड टू देम दॅट युअर लेबर विल नॉट बी इन वेन इज शोन हिअर,
आणि जे देवाने त्यांना जे अभिवचन दिलेलं आहे की तुमचं परिश्रम हे व्यर्थ जाणार नाही हे इथे दाखवून देण्यात आलेलं आहे.
देअर इज अ ग्रेट मल्टीट्यूड,
आणि इथे एक मोठा लोकसमुदाय आहे.
नो वन कॅन नंबर,
त्याला कोणीही मोजू शकत नाही.
दिस शोज द सक्सेस ऑफ द इव्हॅन्जलिझम,
आणि हे आम्हाला जे शुभवर्तमानाचं जे यश आहे त्याला ते दाखवतं.
दिस शोज द चर्चेस दॅट सपोर्टेड मिशनरीज,
आणि हे ज्या मंडळांनी मिशनरी लोकांना सपोर्ट दिला त्यांना ते दाखवतं.
This church, this shows that the churches are so blessed who have sacrificed
their privileges for the sake of the other so that the gospel can be spread.
आणि हे या गोष्टीला सुद्धा दाखवतोय की या ज्या मंडळ आहे त्या मंडळांनी स्वतःवरती दुसऱ्यांखातर त्यांनी स्वतःला काय करून त्याग केला, दुसऱ्यासाठी त्यांनी स्वतःचा त्याग केला
फॉर द सेक ऑफ द गॉस्पल
आणि सुवार्थे खातर.
इट इज सो सो एनकरेजिंग अँड सो सो कम्फर्टिंग.
आणि ही जी गोष्ट आहे ही खूप उत्तेजन देणारी आहे, खूप सांत्वना देणारी आहे.
थिंक अबाउट दोज पीपल हुम यू आर विथ हुम यू हॅव शेअर गॉस्पल.
आणि तुम्ही त्या लोकांविषयी विचार करा ज्यांच्या समोर तुम्ही शुभवर्तमान वाटलेलं आहे.
दे आर नॉट लॉस्ट,
ते हरवलेले नाहीत.
दे आर स्टँडिंग देअर अलॉंग विथ यू,
आणि ते उभे आहेत आणि ते तुमच्या संगती आहेत.
अँड दे आर स्टँडिंग बिफोर द थ्रोन अँड बिफोर द लॅम्ब ऑफ गॉड,
आणि ते परमेश्वराच्या सिंहासनासमोर आणि कोकरासमोर उभे आहेत.
इट इज सो इंटरेस्टिंग दॅट दे आर सिंगिंग अ सॉन्ग,
आणि हे खूप रोचक आहे कारण की ते एक गीत गात आहेत.
दे आर शाउटिंग सेइंग विथ द लाउड व्हॉइस, सॉल्वेशन बिलॉंग टू आवर गॉड हु सिट्स ऑन द थ्रोन अँड टू द लॅम्ब.
आणि ते उच्च स्वराने म्हणत आहेत की राजासनावर बसलेले आमच्या देवाकडून व कोकराकडून तारण आहे.
This also fulfills the promise that God has given to Abraham.
आणि हे परमेश्वराने अब्राहमाला जे अभिवचन दिलेलं आहे त्याला सुद्धा ते पूर्ण करत.
He said in chapter 13 and verse 16,
आणि अध्याय 13 आणि वचन 16 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे.
He said your seed would be like a dust आणि तिथे the earth,
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की तुझा जो वंश असेल तो पृथ्वीवरील धुळीप्रमाणे असेल.
अँड दॅन चॅप्टर 15 वर्स 5
आणि नंतर मग अध्याय 15 आणि वचन 5
said your seed will be like a stars of heaven.
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की तुझा जो वंश आहे तो आकाशातील ताऱ्यांप्रमाणे राहील.
चॅप्टर 22 अँड वर्स नंबर 7
आणि वचन अध्याय 22 आणि वचन 7
Your seed will be like a sand of the sea.
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की तुझा जो वंश आहे तो समुद्र तीरी असणाऱ्या वाळू सारखा असेल.
These are God's chosen people.
हे परमेश्वराचे निवडलेले लोक आहेत.
There are great number of people who are standing against God.
आणि तिथे एक असा मोठा जनसमुदाय आहे जो परमेश्वरासमोर उभा आहे.
We already seen them mentioned in chapter 6 verse 15 to 17.
आणि अध्याय 6 15 ते 17 वचनामध्ये आपण अगोदरच ते बघितलेलं आहे.
दीज आर द किंग्स ऑफ द अर्थ,
ते पृथ्वीवरील राजे आहेत.
द जनरल्स अँड द रिच अँड द पॉवरफुल, द स्लेव्स अँड द फ्री,
आणि सेनापती आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, गुलाम आहे, मुक्त आहे.
दे आर अफ्रेड बाय द टेरर ऑफ द रॅथ ऑफ गॉड,
आणि ते परमेश्वराच्या क्रोधाच्या द्वारे भयकंपित झालेले आहेत.
दे डिझायर डेथ,
आणि त्यांनी मृत्यूची अपेक्षा केली.
दे सेड टू द माउंटन हाइड अस ऑर फॉल अपॉन अस,
आणि त्यांनी पर्वतांना सांगितलं की आम्हाला लपून घ्या किंवा आमच्यावरती पडा.
वर्स 17 दे सेड ग्रेट इज द डे दॅट द रॅथ ऑफ गॉड हॅज कम,
आणि त्यांनी सांगितलेलं आहे वचन 17 मध्ये कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस येऊन ठेपला आहे.
दे आर सो अफ्रेड फॉर देअर ओन डिस्ट्रक्शन,
आणि ते त्यांच्या स्वतःच्या विनाशाविषयी खूप भयकंपित झालेले आहे.
इट इज ऑल देअर लाईफ दे रिबेल अगेन्स्ट गॉड,
कारण की त्यांच्या संपूर्ण जीवन काळामध्ये त्यांनी परमेश्वरा विरुद्ध विद्रोह केला.
They never really cared.
त्यांनी देवाविषयी काळजी कधीच केली नाही.
ओके, अँड देन गॉड नाव डू नॉट केअर,
पण आता जो परमेश्वर आहे तो त्यांची काळजी करत
आहे. रिलीजियस रॅथ अपॉन देम,
आणि तो त्यांच्यावरती जो आपला क्रोध आहे तो आणत आहे.
अँड दे आर द वर्थी रिसिपियंट ऑफ द रॅथ ऑफ गॉड,
आणि ते परमेश्वराच्या क्रोधाचे योग्य असे प्राप्त करणारे आहेत.
अनलाईक देम,
आणि मग त्यांच्याप्रमाणे
देर इज अनदर क्राऊड इन हेवन दॅट इज रिजॉइसिंग,
आणि स्वर्गामध्ये आणखीन एक असा लोक समुदाय आहे जे आनंद करत आहे.
दे आर एन्जॉइंग,
ते आनंदाला साजराकरण करत आहे.
कोलोसियन चॅप्टर 1 वर्स 22 सेज दे आर ब्लेमलेस,
आणि कलसे 1:21 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ते निर्दोष आहेत.
दे आर होली,
ते पवित्र आहेत.
जूड वर्स 24 calls them faultless before God,
आणि यहुदा 24 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ते परमेश्वरासमोर निर्दोष असे आहेत.
हिब्रू चॅप्टर 10:19 कॉल्स देम द बोल्ड वन्स टू एंटर इन टू द होली ऑफ होलीज.
आणि इब्री 10:24 मध्ये सांगण्यात आलेलं आहे जे परमेश्वराच्या वेदी समोर निसंकोचपणे आलेले आहेत.
They are the ones who are clothed with the white robes.
आणि हे ते लोक आहेत ज्यांना पांढरे झगे देण्यात आलेले आहेत.
यु नो देयर इज अ क्वेश्चन इन चॅप्टर 6:17.
तुम्हाला माहिती आहे की 6:17 एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
हु कॅन स्टँड,
कोण टिकाव धरवेल.
हु कॅन स्टँड,
कोणाच्या टिकाव धरवेल.
द आन्सर इज फाउंड हिअर.
आणि त्याचं उत्तर इथे आपल्याला सापडतं.
चॅप्टर 7:9.
7:9.
देर आर ग्रेट नंबर ऑफ पीपल हु आर स्टँडिंग बिफोर गॉड.
आणि एक मोठा लोक समुदाय आहे जो राजासनासमोर उभा आहे.
यु नो व्हाय दे आर स्टँडिंग.
तुम्हाला माहिती आहे की ते का उभे आहेत.
बिकॉज दे वर डिक्लेअर्ड रायचस.
कारण त्यांना नीतिमान घोषित करण्यात आलेलं आहे.
दे वर वॉश्ड बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट.
ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध केले आहेत.
दे वर कॉल्ड फॉल्टलेस.
आणि त्यांना निर्दोष असं सांगण्यात आलं.
देर वॉज नो कंडेमनेशन अपॉन देम.
त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे दंडाज्ञा नाही.
Christ made peace with God.
आणि ख्रिस्ताने देवासमोर शांती प्रस्थापित.
Christ is the one who brought them together with God.
आणि ख्रिस्तच आहे की त्याने या लोकांचा परमेश्वरासमोर समेट घडवला.
Because of Christ they were able to stand before God.
आणि ख्रिस्तामुळेच ते परमेश्वरासमोर उभे राहू शकलेले आहे.
And before the Lamb.
आणि कोकऱ्यासमोर सुद्धा.
So that is the goodness of the good news.
आणि ही जी चांगली वार्ता आहे तिचा चांगुलपणा आहे.
The goodness of the good news is that you are able to stand before God.
आणि सुवार्तेचा चांगुलपणा हाच आहे की तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहू शकता आहात.
Neither shiver nor shrink.
आणि तुम्ही काय जास्त पण नाही किंवा कमी पण नाही.
तुम्ही थरथर पण कापणार नाहीत किंवा आकुंचित पण पावणार नाही. पण तुम्ही निडरपणे साहसपणे परमेश्वराच्या सिंहासनासमोर उभे राहू शकता फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे. ओके, दिस इज रिअली इंटरेस्टिंग. इट सेज दॅट दे आर स्टँडिंग बिफोर द थ्रोन अँड बिफोर द लॅम.
आणि ही गोष्ट इथे खूप रोचक आहे. जिथे सांगण्यात आलेलं आहे की ते राजस्थानासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे राहिलेले आहे.
सो व्हॉट डू वी नो अबाउट हेवन.
तर मग आम्हाला स्वर्गाविषयी काय माहित आहे.
वेल वी कम टू नो वन थिंग.
आता आम्हाला एक गोष्ट माहीत पडलेली आहे.
इट इज क्राउडेड.
की ते गजबजलेलं आहे.
इट इज व्हेरी पॉप्युलेटेड.
आणि तिथे जनसंख्या खूप सारी आहे.
वेल यू हॅव प्लेस फॉर युअरसेल्फ देअर.
आणि पण तरी सुद्धा तुमच्यासाठी तिथे एक जागा आहे.
अँड ऑल्सो हेवन इज अ प्लेस फुल ऑफ प्रेज.
आणि त्याच प्रकारे स्वर्ग हे असं स्थान आहे की जे स्तुतीने असं भरलेलं आहे.
लुक ॲट दिस इन्युमरेबल पीपल व्हॉट आर दे डुईंग इन हेवन.
आणि मग हे जे असंख्य लोक आहेत त्यांच्याकडे बघा स्वर्गामध्ये ते काय करत आहेत.
दे आर क्राईंग आउट विथ लाऊड व्हॉइस.
आणि ते उच्च स्वराने म्हणत आहे.
बट नॉट ओनली दॅट वन, दे हॅव अ पाम ब्रांचेस इन देअर हँड.
आणि ना केवळ ते परंतु त्यांच्या हातामध्ये
Chapter 7:9 in the last line.
झावळ्या घेतलेला म्हणजे त्या हातामध्ये झावळ्या घेऊन आहेत. म्हणजे वृक्षाच्या फांद्या घेऊन आहेत ते.
राईट. द पाम ब्रांचेस इन देअर हँड.
आणि त्यांच्या हातामध्ये जे खजुराच्या ज्या झावळ्या आहेत ते त्यांच्या हातामध्ये आहेत.
नाव इमिजिएटली वेट अ मिनिट.
आणि मग तुम्ही आता लगेच म्हणता की थांबा जरा.
वेअर वी आर.
आम्ही कुठे आहोत.
वी आर इन हेवन.
आम्ही स्वर्गात आहोत.
अँड यू से देर आर पाम्स इन हेवन. राईट.
मग तुम्ही सांगणार की मग स्वर्गामध्ये खजूर आहेत नाही का.
बिकॉज ऍपल्स आर देर आर नॉट, वी डोंट नो, बट द पाम्स आर देर. राईट.
आणि तिथे सफरचंद आहेत किंवा नाही परंतु तिथे खजूर आहेत. बरोबर.
चिकूज आर देर आर नॉट, वी डोंट नो, बट पाम्स आर देर.
चिकू तिथे आहेत किंवा नाही माहिती नाही परंतु खजूर तिथे आहे.
व्हाय. बिकॉज द पाम ब्रांचेस आर दिस पीपल होल्डिंग इन देअर हँड्स.
आणि का हे लोक जे खजुराच्या ज्या डहाळ्या आहेत आपल्या हातामध्ये धरून आहेत.
ड्युरिंग द फीस्ट ऑफ टॅबनॅकल.
आणि जो मंडपाचा जो सण आहे त्या सणादरम्यान.
व्हाईल बिल्डिंग द बूथ्स.
आणि ज्या वेळेस ते तंबूंची बांधणी करायचे.
दे वर यूज दिस ब्रांचेस ऑफ द पाम.
ते या खजुरांच्या डाळांचा उपयोग करायचे.
दिस इंडिकेटेड गॉड्स प्रोटेक्शन फॉर देम ऑन दॅट पिलग्रिमेज जर्नी.
आणि हे त्यांच्या या प्रवासामध्ये परमेश्वराचे जी सुरक्षा जी त्याने त्यांच्यासाठी केलेली होती त्याचं ते दर्शक होतं.
गलतियन चॅप्टर 1:4
आणि गलती करसपत्र याचा एक अध्याय आणि वचन 4.
द लाईफ ॲज जर्नीड थ्रू द हेवन इज थ्रू द विल्डरनेस ऑफ दिस वर्ल्ड.
आणि स्वर्गाकडे होणारी जी यात्रा आहे ती यात्रा या अशा प्रकारच्या जंगलांमधून होऊन जाते. जगाच्या जंगलामधून होऊन जाते.
And we say that these people are not literally carrying the palm branches in their hand.
आणि
we cannot say that they are literally carrying.
आणि आपण असं म्हणू शकत नाही की तिकडे जात असताना ते खऱ्या अर्थाने त्या खजुराच्या डहाळ्यात आपल्या हातात घेऊन जात आहे.
It indicates their pilgrim journey.
परंतु ही त्यांची जी यात्रा आहे त्या यात्रेला ते दर्शवतं.
It reminds them that how difficult was their life while they were on this earth.
आणि ते आम्हाला या गोष्टीची आठवण करून देते की ज्यावेळेस ते या पृथ्वीवरती होते तर त्यांचं जीवन हे किती कठीण असं होतं.
And they rejoiced even more.
आणि मग त्यांनी आणखी जास्त आनंद केला.
To be in a better place.
आणि एका चांगल्या एका आणखीन चांगल्या ठिकाणासाठी.
That's what Abraham was doing, right? Hebrew says.
आणि मग हीच गोष्ट अब्राम करत होता जसा इब्रियकाराचा लेखक म्हणतो.
A better country.
एक उत्तम असा देश.
That's exactly what we are supposed to be doing, right?
आणि मग हीच गोष्ट आम्ही सगळे करत असले पाहिजे बरोबर.
What is a better country for us?
आणि आपल्यासाठी उत्तम देश कुठला आहे?
अमेरिका.
अमेरिका
or England
किंवा इंग्लंड
or any the first world
किंवा कुठलाही ते प्राथमिक जगत नाही का.
Any nation that is in the first world countries, you know, first grade
किंवा असा प्रत्येक देश जे एक नंबरचा आहे नाही का.
ओके, वी आर कमिंग इन विच ग्रेड.
आपण कुठल्या ग्रेड मध्ये येतो.
You know, we are always third world countries.
आणि मग आपण स्वतःला नेहमीच जे तृतीय वर्गाचं जे जग असतं त्याच्यामध्ये आपण स्वतःची गणना करतो नाही का.
तृतीय वर्ग नॉट पंथीय.
तृतीय वर्ग नॉट पंथीय. त्याच्यामुळे थांबून गेलं.
वेल, हाऊ प्राऊड वी आर टू से दॅट वी आर थर्ड ग्रेड पीपल.
तर मग आपण जे तृतीय वर्गाचे लोक आहोत असं म्हणत असताना आम्हाला किती गर्व होतो.
द डे आवर नेशन स्टॉप इम्पोर्टिंग द गार्बेज ऑफ द वर्ल्ड.
आणि मग ज्या दिवशी आपला जो देश आहे जगाचा खेर कचरा आयात करणं थांबवेल.
वी विल बी अपग्रेडिंग आवर सेल्फ.
तर मग आपण स्वतःला
वी विल बी अपग्रेडिंग आवर
सेल्फ. मग आपण स्वतःला मग आणखीन अपग्रेड करत राहू.
बट वी स्टील इम्पोर्ट द गार्बेज ऑफ द वर्ल्ड.
पण मग तरी सुद्धा आपण जे जगाचा जो केर कचरा आहे त्याचा आपण आयात करत राहू.
करतो
जे अजून नाही का.
दिस इज इंटरेस्टिंग इज इट नॉट.
ही जी गोष्ट आहे ती खूप रोचक आहे.
वर्स 10 इट सेज द सॉल्युशन टू आवर गॉड विच इज सीटेड अपॉन द थ्रोन.
वचन 10 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे तारण आहे ते राजासनावरती बसलेल्या परमेश्वराचं आहे.
इन अदर वर्ड्स दे आर सो ग्रेटफुल अँड थँकफुल टू गॉड. दे से वी आर हिअर बिकॉज ऑफ यू.
आणि दुसऱ्या शब्दामध्ये हे जे लोक आहेत हे परमेश्वराचे खूप उपकार मानत आहेत आभार मानत आहेत सांगत आहेत की आम्ही इथे आहोत तुझ्यामुळे.
दे जस्ट पॉइंट टू गॉड अँड सेड बिकॉज ऑफ यू.
आणि ते देवाकडे आपले ते देवाकडे बघतात आणि देवाला सांगतात की हे सगळं तुझ्यामुळे आहे.
वी आर हिअर.
आणि आम्ही इथे आहोत.
दिस इज नॉट आवर डेस्टिनी.
आणि हे काय हे काय आमचं नियोजित असं क्षेत्र नव्हतं.
नो नो नो, वी ऍक्च्युअली सपोज टू बॉर्न अँड डाय अँड टू रिसिपियंट ऑफ द रात ऑफ गॉड.
आणि आम्ही आमचा जन्म आणि परमेश्वराच्या क्रोधाचे प्राप्त करता.
बट यू चेंज आवर डेस्टिनी.
परंतु तू आमचा शेवट बदलला.
यू चेंज द वे वी शुड लुक.
आणि आम्ही कशा प्रकारे दिसलं पाहिजे असा याच्यामध्ये तू बदल केलेला.
चेंज आवर लाईफ स्टाईल.
आमच्या जीवनाला तू बदललेला.
चेंज आवर प्रोस्पेक्ट.
आणि आमचा जो दृष्टिकोन आहे त्याला तू बदललेला आहे.
नॉट ओनली जस्ट गेव लाईफ बट लाईफ अबंडंटली. जॉन चॅप्टर 10.
ना केवळ तू आम्हाला जीवन दिलेलं आहे परंतु तुम्ही आम्हाला भरपूर असं जीवन दिलेलं आहे.
युहान 10. यू अलाउ अस टू टेस्ट द गुडनेस
of life on daily basis.
आणि तूने आम्हाला प्रति दिवसाच्या जीवनाला साखण्यास तू आम्हाला योग्य केलेला आहे.
You allow us to test that God is good all the time.
आणि तूने आम्हाला ही गोष्ट चाखण्यास मदत केलेली आहे की जो परमेश्वर आहे तो नेहमीच चांगला आहे.
We are here because of you.
आणि आम्ही इथे आहोत तुझ्यामुळे.
They said to God.
आणि ते देवाला म्हटले.
And they said to Jesus Christ.
ते येशू ख्रिस्ताला सुद्धा म्हटले.
They look at God and said, "Thank you for sending your son."
आणि त्यांनी देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं की हे परमेश्वरा तुझ्या पुत्राला पाठवण्यासाठी धन्यवाद.
They look at Christ and said, "Thank you for dying for us."
आणि ते येशू ख्रिस्ताकडे बघतात आणि सांगतात की आमच्यासाठी मरण सोसल्याबद्दल धन्यवाद.
It is because you die, I live.
आणि तू मेला असत्या कारणामुळे मी जगलो आहे.
अँड बिकॉज आय लिव्ड
आणि मी जगलो आहे त्या कारणामुळे.
फॉर द वर्ड ऑफ गॉड
देवाच्या वचनामुळे.
अँड बिकॉज ऑफ द क्रॉस ऑफ क्राइस्ट
आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसामुळे.
नाउ आय रिजॉइस फॉर एव्हर
आणि आता मी सदा काळासाठी आनंद करत आहे.
इटर्निटी बिलॉंग्स टू मी बिकॉज ऑफ यू
आणि अनंत कालिकता ही माझी आहे तुझ्या कारणामुळे.
सो व्हॉट इज दॅट दे से
आणि मग ते इथे काय म्हणत आहे. वचन 10
दिस इज व्हॉट दे से
आणि ही गोष्ट ते म्हणतात.
Salvation belongs to our God who sits on the throne and to the Lamb.
राजासनावर बसलेले आमच्या देवाकडून व कुकराकडून तारण आहे.
You are saved?
तुम्ही तारलेले आहात का?
If so,
जर असेल तर
get used to saying this.
तर मग ही गोष्ट म्हणण्याची तुम्ही सवय लावा.
Will you say along with me now?
तुम्ही माझ्या संगती आता ही गोष्ट म्हणणार का?
Will you join with me?
तुम्ही माझ्या समवेत येऊन ही गोष्ट म्हणणार का?
Salvation belong to our God.
राजासनावर बसलेले आमच्या देवाकडून व कोकराकडून तारण आहे.
Who sits on the throne and to the Lamb. This is interesting, isn't it?
आणि ही जी गोष्ट आहे खूप रोचक आहे नाही का.
आय वॉज जस्ट लुकिंग ऍट द ग्रीक ग्रामर ऑफ दिस वन.
मी इथे जो संदर्भ देण्यात आलेला आहे याचं ग्रीक व्याकरण मी बघत होतो.
अँड इट गॉट मी थिंकिंग आर दिस पीपल आर गोइंग टू से दिस वन इन ग्रीक ऑर व्हॉट.
आणि मग मला विचार करताना हा विचार पडला की बा हे जे लोक स्वर्गात जाणार आहेत हे ग्रीक असतील किंवा नसतील.
वर्स 9 सेज पीपल फ्रॉम एव्हरी लँग्वेज.
आणि वचन 9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की लोक निरनिळा भाषा बोलणारे लोक.
बट दिस इज ओरिजिनली रिटन इन ग्रीक.
परंतु हा जो संदर्भ आहे हा मूलार्थामध्ये ग्रीक भाषेत दिलेला आहे.
सो इन हेवन इन विच लँग्वेज दे आर गोइंग टू सी से दिस.
तर मग स्वर्गामध्ये हे जे लोक आहेत कुठल्या भाषेमध्ये हे म्हणतील.
वेल आय डोंट नो.
खरं पाहिलं तर मग ते मला माहिती नाही.
आय डोंट वॉन्ट टू गेस.
आणि मला त्याच्याविषयी अंदाजा पण लावायचा नाही.
आय डोंट वॉन्ट टू गेस.
आणि मला अंदाजही लावायचा नाही.
आय डोंट वॉन्ट टू लिव्ह दॅट वन टू युअर वाईल्ड इमॅजिनेशन इदर.
आणि मग मला तुमचं जे व्यापक असे जी कल्पना शक्ती आहे त्याच्यावरती मला ते सोडायचं नाही.
इट सिम्पली सेज सॉल्वेशन बिलॉंग टू अवर गॉड हू सिट्स ऑन द थ्रोन अँड टू द लॅम्ब.
आणि इथे सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून कोकऱ्याकडून तारण आहे.
दॅट्स व्हॉट दे आर गोइंग टू से.
आणि मग हीच गोष्ट ते म्हणणार आहेत.
अँड व्हॉट विच एव्हर लँग्वेज दे से.
आणि मग ते कुठल्याही भाषेमध्ये ते म्हणतील.
इट विल बी अंडरस्टूड.
तर ते समजण्याजोगं असेल.
इट विल बी सो क्लिअर.
आणि ते अतिशय स्पष्ट असेल.
नोबडी इज गोइंग टू लुक ॲट इच अदर अँड से व्हॉट डिड यू से.
आणि मग कोणी एकमेकांकडे बघणार नाही असं म्हणणार नाही की काय म्हटलास.
व्हॉट डिड यू से.
आणि मग तू काय म्हटलास.
असं
होणार नाही.
गॉड विल अंडरस्टँड.
परमेश्वरला परमेश्वर सगळ्या गोष्टी
समजून घेईल. बट गेट यूज टू सेइंग दिस.
परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणण्याची सवय आपण लावून घेऊया.
बिकॉज वेन यू से दॅट.
कारण ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट म्हणणार.
यू कुड ओनली से दॅट वन विथ द हार्ट दॅट इज थँकफुल.
आणि तुम्ही ही गोष्ट तेव्हाच म्हणू शकणार ज्यावेळेस तुमच्याकडे धन्यवादाचं हृदय असेल.
यू कॅन ओनली से दॅट वन इफ युअर हार्ट इज ग्रेटफुल.
आणि ही गोष्ट तुम्ही तेव्हाच म्हणू शकणार ज्यावेळेस तुमचं जे हृदय आहे ते परमेश्वराप्रत आभार व्यक्त करेल.
यू कॅन ओनली से थँक यू फॉर सेव्हिंग माय सोल.
आणि तुम्ही तेव्हाच म्हणू शकता की परमेश्वरा माझ्या आत्म्याला वाचवल्याबद्दल
थँक यू फॉर वॉशिंग मी.
आणि मला धुतल्याबद्दल धन्यवाद.
थँक्स फॉर द रोजेस.
आणि गुलाबांसाठी धन्यवाद.
थँक्स फॉर द थॉर्न्स.
आणि काट्यांसाठी धन्यवाद.
थँक्स फॉर द क्रॉसेस.
आणि क्रुसांसाठी धन्यवाद.
अँड द क्राउन्स.
आणि मुकुटांसाठी.
थँक्स फॉर द डेज वेअर द गॉस्पल वॉज प्रीच्ड.
आणि त्या दिवसांसाठी धन्यवाद ज्या दिवसांमध्ये सुवर्त प्रसार केला.
थँक यू होली स्पिरिट फॉर वर्किंग इन माय हार्ट.
आणि पवित्र आत्मा तुझे धन्यवाद माझ्या हृदयामध्ये काम करण्यासाठी.
सॉल्युशन बिलॉंग्स टू द लॉर्ड.
कारण हे परमेश्वराचं जाणे.
वेल दॅट्स व्हॉट जोना सेड.
आणि मग हीच गोष्ट योनाने सांगितली.
दॅट्स व्हॉट द होल बायबल ऑलवेज सेज.
आणि हीच गोष्ट संपूर्ण बायबल निरंतर सांगते.
इट ऑलवेज द ट्रूथ.
आणि निरंतर सत्यच.
दिस इज युनिव्हर्सल इन ऑल एजेस.
आणि हे वैश्विक आहे आणि संपूर्ण युगांसाठी आहे.
इट इज द सॉल्युशन दॅट बिलॉंग्स टू आवर गॉड.
आणि ते हे की जे तारण आहे ते परमेश्वराचंच आहे.
इट इज स्पेशल.
आणि हे विशेष आहे.
इट इज पर्सनल.
आणि हे व्यक्तिगत आहे.
इट इज एक्सक्लुसिव्ह.
आणि हे अतिविशिष्ट आहे.
अँड यू आर सेव्ड.
आणि तुम्ही तारले गेले आहात.
व्हाईल अदर्स नॉट.
आणि त्याचबरोबर दुसरे नाही.
दॅट्स युअर प्रिव्हिलेज.
आणि हा तुमचा विशेष अधिकार आहे.
इट इज जस्ट ग्रांटेड टू यू.
आणि हे तुम्हाला फक्त देण्यात आलेलं आहे.
नेव्हर अन अंस काउंटेड एनिथिंग टुवर्ड्स दॅट.
आणि हे विकत याला विकत घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची भीक तिथे मोजण्यात आलेली नाहीये.
प्रेस गॉड फॉर दॅट.
आणि त्याच्यासाठी परमेश्वराचे उपकार स्तवन करूया.
नॉट ओनली दिस पीपल आर शाउटिंग.
आणि हे जे लोक आहेत उच्च सर्वांनी ना केवळ
एंजल्स वर स्टँडिंग अराउंड द थ्रोन अँड एल्डर्स अँड फोर लिव्हिंग क्रिएचर्स दे आर ऑल्सो वर्शिपिंग गॉड सेइंग अमेन.
आणि वचन 11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की राजा तेव्हा राजासन वडील मंडळ चार प्राणी आणि सर्व देवदूत ते सुद्धा राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणत आहेत अमेन.
अँड दिस इंटरेस्टिंगली दे आर सेइंग ग्लोरी विजडम थँक्स गिव्हिंग ऑनर पॉवर.
आणि ते रोचक दृष्ट्या ही गोष्ट पण सांगू राहिलेलं आहे की गौरव ज्ञान सन्मान सामर्थ्याने बळ.
दिस इज व्हॉट यू सी हिअर.
आणि मग ही गोष्ट तुम्हाला इथे पाहायला भेटते.
इन रेव्हल्युशन 5
प्रकटीकरणाचं पुस्तक 5वा अध्यायामध्ये
वर्स 11 अँड 12
वचन 11 आणि 12
वी फाइंड दॅट द सेव्हन फोल्ड डिस्क्रिप्शन ऑफ द प्रेज.
तिथे आम्हाला जी स्तुती आहे त्या स्तुतीचं 7 प्रकारे वर्णन असं पाहायला भेटतं.
अँड हिअर ऑल्सो यू फाइंड सेम थिंग.
आणि इथे तुम्हाला अशीच गोष्ट पाहायला भेटते.
पण रेव्हल्युशन चॅप्टर 5
पण प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 5वा अध्याय
वर्स 11 अँड 12
वचन 11 आणि 12
रिचेस आर मेन्शन.
तिथे ज्या जी समृद्धी आहे तिचं तिथं उल्लेख करण्यात आलेला आहे.
इज अ रिचेस.
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे
ऑर वेल्थ
किंवा जे धन आहे.
वर्स 12 लुकास वर्स 12
वचन 12 बघा. धन
सेइंग विथ लाउड वॉइस वर्दी इज द लॅम्ब हू इज स्लेन टू रिसीव्ह पॉवर अँड वेल्थ अँड विजडम अँड माइट ऑनर अँड ग्लोरी अँड ब्लेसिंग.
ते मोठ्याने म्हणत होते वधलेला कोकरा सामर्थ्य धन ज्ञान बल सन्मान गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे.
द रिचेस इज मेन्शन देअर.
आणि इथे जे धन आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
हिअर रिचेस इज नॉट मेन्शन. थँक्स गिव्हिंग इज मेन्शन.
आणि इथे जे धन आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं नाही आहे परंतु धन्यवाद इथे देण्यात आलेला आहे.
इट सेज इन वर्स 12 अमेन ब्लेसिंग ग्लोरी विजडम थँक्स गिव्हिंग अँड ऑनर अँड पॉवर अँड माइट.
आणि इथे 12 वचन सांगण्यात आलेलं आहे की आमेन धन्यवाद गौरव ज्ञान उपकार स्तुती सन्मान सामर्थ्य व बळ.
इज देर एनी मिस्ट्री टुवर्ड्स दॅट वन.
आणि मग या संदर्भामध्ये असं काही रहस्य काही आहे का?
नो
नाही.
देर इज नो मिस्ट्री.
याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रहस्य नाही.
इट इज जस्ट वन ऑब्झर्वेशन दॅट्स ऑल.
आणि हे फक्त एक लाक्षणिक अशी गोष्ट आहे.
देर आर रिचेस मेन्शन देअर अँड थँक्स गिव्हिंग मेन्शन हिअर दॅट्स ऑल.
आणि तिथे त्या वचनामध्ये धन नमूद करण्यात आलेलं आहे आणि या वचनामध्ये धन्यवाद आहे बस एवढं.
आय डोंट गो आय एम नॉट गोइंग टू इंटरप्रिट सेइंग दॅट वाय इज रिचेस मेन्शन देअर अँड वाय इज थँक्स गिव्हिंग मेन्शन हिअर आय डोंट नो.
आणि मी ही गोष्ट काय स्पष्ट करत बसणार नाही की तिथे धन नमूद करण्यात आलेलं आहे आणि इथे का नाही आहे मी हे काय स्पष्ट करणार नाही.
इट जस्ट द ऑब्झर्वेशन. इट इज देअर.
आणि हे लाईक दॅट. आणि हे लाक्षणिक आहे आणि हे त्याच प्रकारे आहे.
इफ यू नो दॅन डू टेल मी.
आणि मग जर तुम्हाला माहिती असेल तर मग मला पण सांगा.
बट नॉट थ्रू युअर इमॅजिनेशन.
पण तुमच्या कल्पक शक्तीच्या द्वारे नव्हे.
यू गिव्ह मी प्रॉपर स्क्रिप्चर फॉर दॅट.
तर मग तुम्ही मला त्याच्यासाठी योग्यता.
वेल, हेवन इज अ प्लेस ऑफ अ पॉप्युलेशन. हेवन इज अ प्लेस ऑफ अ प्रेज. हेवन इज अ प्लेस फ्री फ्रॉम ट्रिब्युलेशन.
आणि मग तर मग जे स्वर्ग आहे हे स्वर्ग एक मोठ्या लोकसमुदायाचा एक मोठा लोकसमुदाय असलेली जागा आहे. एक स्तुतीचं ते जागा आहे आणि त्याचप्रकारे क्लेश मुक्त असं ते स्थान आहे.
इन वर्स 13 द एल्डर इज अड्रेसिंग जॉन.
आणि वचन 13 मध्ये जे वडील मंडळ आहे ते वडील मंडळ योहानाला म्हटले
आस्किंग द क्वेश्चन हु आर दिस क्लोथ विथ द व्हाइट रोब.
आणि मग त्यांनी त्याला प्रश्न विचारलेला आहे की हे पांढरे जगे परिधान केलेले हे कोण आहे.
अँड वेअर दे केम फ्रॉम.
आणि ते कुठून आलेले आहे.
नाउ दॅट क्वेश्चन इज नॉट आस्क्ड बिकॉज एल्डर डोंट नो.
आणि हा जो प्रश्न यासाठी विचारलेला नाही आहे की वडिलांना ते माहिती नाही.
इट इज आस्क बिकॉज टू गेन दी अटेन्शन ऑफ जॉन.
आणि हे यासाठी विचारलेलं आहे की योहानाचं लक्ष तिथे वेधलं जावं.
अँड जॉन रिस्पेक्टफुली आन्सर सेइंग दॅट ही डझंट नो.
आणि योहानाने तिथे आदराने त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि तो म्हणालेला आहे की मला माहित नाही.
वर्स 14
वचन 14
आय सेड टू हिम.
आणि मी त्याला म्हटले
सर यू नो.
आणि प्रभू हे तुला ठाऊक आहे.
आय डोंट नो.
मला माहित नाही.
अँड देन ही सेड टू मी.
आणि मग त्याने मला सांगितलं
दीज आर द वर्ड कमिंग आउट ऑफ ग्रेट ट्रिब्युलेशन.
आणि हे ते आहे जे मोठ्या संकटातून बाहेर आलेले आहेत.
अँड देन नाउ वी से हे हियर वी हॅव ग्रेट ट्रिब्युलेशन.
आणि मग
आणि वी हॅव नाउ वी से वी हॅव ग्रेट ट्रिब्युलेशन.
आणि मग आता आपण इथे सांगतो की इथे एक मोठं संकट इथे आहे.
These are the people who are coming out of the great tribulation.
आणि हे ते लोक आहेत जे मोठ्या संकटामधून आलेले आहेत.
What is this great tribulation?
आणि मग हे मोठं संकट काय आहे.
What is the time period?
आणि मग याचा समय काळ कुठला आहे.
Is it the 7-year great tribulation?
आणि मग हा काय मग 7 वर्षाचा कार्यकाळ आहे.
Because it is 7 years, it is great.
आणि म्हणून हा एक 7 वर्ष आहे म्हणून हे खूप मोठं आहे का.
ऑर दॅन इज दॅट 7 year ग्रेट ट्रिब्युलेशन डिवायडेड टू 3.5 and 3.5.
किंवा 7 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो साडेतीन वर्षामध्ये विभागलेला आहे.
अँड दॅन इन द मिडल देर इज अ रॅप्चर.
आणि मग त्याच्या मध्यावधीमध्ये मग स्वर्गारोहण आहे.
अँड ऍट द एंड ऑफ द ट्रिब्युलेशन देर इज अ सेकंड कमिंग.
आणि मग या मोठ्या संकटाच्या शेवटी मग दुसरं आगमन आहे.
इफ यू आर डिस्पन्सेशनलिस्ट.
आणि मग जर तुम्ही युगांचे विभाग करणारे किंवा विभाग करते आहात.
विच इज मेजॉरिटी ऑफ अस.
आणि
वन्स अपॉन अ टाइम.
आणि जे एकेकाळी आपल्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे बहुसंख्यांक होते एकेकाळी.
आय वॉज.
आणि याच्यामध्ये मी होतो.
अँड आय टॉट दिस.
आणि मी या गोष्टी शिकवल्या.
बट आय टॉट इट रॉंगली दॅट आय कम टू नो नाव.
आणि मी ह्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या पद्धतीने शिकवल्या जे मला आता कळालेला.
विच इज देर आर मेनी स्पेशलिस्ट पीपल डुईंग दिस.
आणि असे बरेचसे जे लोक आहेत म्हणजे विशिष्ट असे लोक आहेत जे अशा प्रकारे करतात.
इन प्रवीण गावीज प्लेस दे आर इन्व्हायटिंग आरपॉल नाव.
आणि माझं जे गाव आहे तिथे त्यांनी आरपॉल नावाच्या व्यक्तीला बोलावलेलं आहे.
सो प्राऊडली सेइंग वी आर गोइंग टू इन्व्हाइट आरपॉल अँड इज गोइंग टू टॉक अबाउट रॅप्चर अँड ट्रिब्युलेशन.
आणि मग ते खूप गर्वाने ते सांगतात की आम्ही आरपॉलला बोलवणार आहे की जो जे स्वर्गारोहण आहे आणि जो महासंकटाचा काळ आहे त्याच्याविषयी तो बोलणार आहे.
अँड द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट.
आणि त्याचप्रकारे ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे त्याच्याविषयी.
व्हाइल ही इज हिल बी प्रीचिंग फ्रॉम डिस्पन्सेशनल पर्स्पेक्टिव्ह.
आणि मग ज्यावेळेस तो या कालविद्याच्या वर्गीकरणाच्या दृष्टीक्षणातून ज्यावेळेस तो तिथे बोलेल.
हा दे आर गोइंग टू इंटरप्रिट रेव्हल्युशन लिटरली.
आणि मग ते जे प्रकटीकरणाच्या पुस्तकाचं जे स्पष्टीकरण आहे ते जसंच्या तसं करतील.
विच आय डीड वन्स अपॉन अ टाइम.
जी गोष्ट मी एकेकाळी केली.
आय डू नॉट नाऊ इंटरप्रिट ऑल ऑफ द रेव्हल्युशन लिटरली.
आणि मी आता या क्षणाला संपूर्ण प्रकटीकरणाच्या पुस्तकाचं जे स्पष्टीकरण आहे ते जसंच्या तसं आता या घटकेला करत नाही.
देर आर लॉट ऑफ प्रस्पेक्टिव्ह कन्सर्निंग डॅनियल अँड रेव्हलेशन.
आणि डॅनियल आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाला घेऊन बरेचसे असे दृष्टिकोन आहेत.
यू हॅव अ डिस्पेन्सेशनिस्ट व्ह्यू.
आणि मग तुमच्याकडे कालयुगाचा विभाग वर्गीकरणाचा दृष्टिकोन आहे.
यू हॅव अ कव्हनंट थिओलॉजी ऑन अदर साइड.
आणि मग दुसऱ्या बाजूला जे आहे कव्हनंट कराराचा जो सिद्धांत आहे म्हणजे ते जे ज्ञान आहे ते एका बाजूला आहे.
लेट्स से लेट मी एक्सप्लेन दिस लिटल मोर.
आणि ही गोष्ट मी तुम्हाला आणखी स्पष्ट करतो.
देर आर सम हू इंटरप्रिट बायबल बेस्ड अपॉन द व्हेरियस एजेस.
आणि असे बरेचसे असे काही लोक आहेत की जे पवित्र शास्त्राचं स्पष्टीकरण वेगवेगळ्या युगानुसार करतात.
ओके. देर आर सेवन अँड देर आर सम हू आर अप टू नाईन दे कॅन गो.
आणि असे काही लोक आहेत जे सांगतात की काही सांगतात की सात युग आहेत आणि काही असे आहेत की हा जो कार्यकाळ आहे हा नऊ युगापर्यंत जातो.
दे डिवाइड द होल बायबल इन टू द सेवन एजेस ऑर नाईन एजेस.
आणि हे जे लोक आहे पवित्र शास्त्राचं वर्गीकरण सात युगांमध्ये किंवा नऊ युगांमध्ये करतात.
देर आर सम हू डिवाइड द होल बायबल द होल हिस्ट्री थ्रू द कव्हनंट्स.
आणि असे काही लोक आहेत की जे संपूर्ण पवित्र शास्त्राच्या इतिहासाला करारानुसार वर्गीकृत करतात.
गॉड मेड कव्हनंट विथ नोआ.
परमेश्वराने नोआ संगती करार केला.
अब्राहम
संगती केला.
डेव्हिड
दाविदा संगती केला.
मोसेस
मोशे संगती केला.
अँड अ न्यू कव्हनंट.
आणि मग त्याच्यानंतर मग नवीन करार.
सो दे डिवाइड लाइक दॅट.
आणि मग हे लोक अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करतात.
अँड देर आर सम.
आणि मग असे काही लोक आहेत
अमंग हुम वी कम नाव.
आणि ज्यांच्यामध्ये आपली गणना होते.
दे लुक ऍट द बायबल फ्रॉम न्यू कव्हनंट पर्स्पेक्टिव्ह.
आणि ते पवित्र शास्त्राला एक नवीन कराराचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून बघतात.
इट हॅज गेन इट्स पॉप्युलॅरिटी इन चर्चेस नॉट इन सेमिनारीज.
आणि या विचाराने जी नावलौकिकता आहे ती मंडळांमध्ये मिळवलेली आहे सेमिनरीमध्ये नाही.
नाउ सम पीपल मिसअंडरस्टँड न्यू कव्हनंट थिओलॉजियन्स ऍज.
आणि काही जे लोक आहेत ह्या नव्या कराराच्या सिद्धांताला गैरसमज करून घेतील या प्रकारे.
They say that these are the people who sit on the fence.
आणि ते म्हणतील की हे असे लोक आहेत की जे लोक
तारेवर बसतात.
तारेवरती बसतात.
दे आर नाइदर डिस्पेन्सेशनिस्ट.
आणि हे जे लोक आहेत हे काळाची वर्गवारी करणारे लोक नाहीत.
नॉट कव्हनंट थिओलॉजियन.
किंवा ते कराराचे ज्ञान ठेवणारे लोक आहेत.
दे डोंट वॉन्ट गो दिस साइड. दे डोंट वॉन्ट गो दिस साइड.
त्यांना या बाजूला पण जायचं नाही आहे. त्यांना त्या बाजूला पण जायचं नाही आहे.
दे जस्ट वॉन्ट टू बी समवेअर इन द मिडल.
आणि मग त्यांना कुठेतरी मध्यामध्ये त्यांना बसायचं आहे.
अँड पीपल से देयर इज अ डेंजर ऑफ दे मे स्लिप.
आणि मग लोक असं म्हणतात की याच्यामध्ये धोका आहे किंवा ते घसरू पडतील.
समटाईम्स इट लुक्स लाईक दे आर लिनिंग टुवर्ड्स कव्हनंट थिओलॉजी.
आणि बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की जी कव्हनंट थिओलॉजी आहे त्याच्याकडे त्यांचा झोल जातो.
समटाईम्स इट लुक्स लाईक दे आर लिनिंग टुवर्ड्स डिस्पेन्सेशनलिझम.
आणि बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की त्यांचा जो झुकाव आहे जे कालगण म्हणजे युगाची वर्गवारी आहे त्याच्याकडे जाताना दिसतो.
इट्स नॉट लाईक दॅट.
परंतु हे त्या प्रकारे नाही.
इट्स नॉट अ थर्ड ग्रुप कमिंग आउट ऑफ द हाफ ऑफ दिस अँड हाफ ऑफ दॅट.
आणि हे तसं पण नाही आहे की हा एक तिसरा ग्रुप आहे जो अर्धा याच्यामधून आलेला आहे आणि अर्धा याच्यामधून आलेला आहे.
स्टीफन वेलम सेज इवन थॉमस श्राइनर सेज इट्स वाया मीडिया.
आणि जे स्टीफन
सदर्न बॅप्टिस्ट थिओलॉजिकल सेमिनारी प्रोफेसर.
ओके. जे सदर्न बॅप्टिस्ट थिओलॉजिकल सेमिनारीचे जे प्रोफेसर आहेत
देर आर मेनी ऑफ देम.
आणि असे खूप आहेत.
मार्क इज वन ऑफ देम.
आणि जे मार्क आहे ते त्यांच्यापैकी एक आहे.
या ओके. सो बेक्स चर्च होम चर्च इज द सेम चर्च. They hold the same doctrine that we hold.
आणि जे बेक्स जे चर्च आहे ते तिच्या घरचे जे चर्च आहे ते त्या सिद्धांताला विश्वास करतात ज्याच्यावरती आपण विश्वास करतो.
सो इट्स इम्पॉर्टंट दॅट
whenever the book of Revelation is over, you please send us the copy. We are doing this. We are struggling.
आणि मग त्या कारणामुळे ज्या वेळेस आम्ही म्हणजे जे प्रकटीकरणाच्या पुस्तकाचं काम जे होऊ राहिलेलं आहे तर ते ज्यावेळेस पूर्ण होईल तर तुम्ही त्याची नक्कीच एक प्रत आम्हाला पाठवा. मी या पुस्तकामध्ये खूप समस्यांना
संघर्ष करतो,
संघर्ष करू राहिले, समस्या भेडसावर राहिले.
यू हॅव टू फाईट अगेन्स्ट सो मेनी ऑफ आवर ओन.
आणि बऱ्याचशा लोकांसमवेत आम्ही संघर्ष करत आहोत एकटेपणाने.
पास्टर मार्क इज एडिटिंग अ कॉमेंट्री रिटन बाय वन ऑफ देअर एल्डर ऑन बुक ऑफ रेव्हलेशन.
आणि जे पास्टर मार्क आहे त्यांचे एक एल्डर आहे ज्यांनी प्रकटीकरणावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं ते एडिटिंग करून राहिलेले आहे.
आय होप ही विल गिव्ह अस अ कॉपी.
आणि मी आशा करतो की ते आम्हाला एक प्रत देतील.
इफ नॉट वील आस्क बेक टू गेट वन.
आणि मग जर नाही तर मग आम्ही बेकला सांगू की बो आमच्यासाठी एक प्रत घेऊन.
अँड शी विल इंटरसीड ऑन बिहाफ ऑफ अस.
आणि मग ती आमच्या वतीने त्यांच्या समोर रथबदली करेल. नाही का?
सो एनी हाव विच एव्हर वे विल गेट वन कॉपी.
आणि मग काही असो आपल्याला एक कॉपी त्याची एक प्रत मिळेल.
द पॉसिटी ऑफ टाइम डज नॉट अलाव अस टू गो फर्दर.
आणि जे वेळेचं बंधन आहे ते आम्हाला पुढे जाऊ देऊन नाही राहिलेलं आहे.
सो वी आर गोइंग टू स्टॉप हियर.
आणि मग तर मग आपण इथे थांबणार आहोत.
टू बी कंटिन्यूड नेक्स्ट संडे.
आणि हा जो विषय आहे हा पुढच्या रविवारी चालू राहील. टू बी कंटिन्यू अभी जारी राहिला.
बिकॉज वी नीड टू अंडरस्टँड मोर क्लिअर.
कारण की आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे.
रिमेंबर वी आर इन ग्रेट ट्रिब्युलेशन.
लक्षात ठेवा की आपण एका मोठ्या संकटामध्ये आहोत.
अँड स्टे देअर टिल नेक्स्ट संडे.
आणि तुम्ही पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही तिथेच राहा.
मे गॉड हेल्प यू अंडरस्टँड दिस.
आणि परमेश्वर तुम्हाला ही गोष्ट समजण्यास मदत करो.
वेन यू आर ऑन द अदर साइड ऑफ द शोर.
आणि मग ज्यावेळेस तुम्ही किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला आहात.
यू आर अमंग द ग्रेट क्राऊड.
तर मग तुम्ही त्या मोठ्या लोकसमुदायापैकी आहात.
अ क्राऊड दॅट कॅनॉट बी नंबर.
आणि असा लोकसमुदाय ज्यांची मोजणी करता येत नाही.
अ क्राऊड दॅट इज ग्रेटफुल अँड थँकफुल टू द लॉर्ड.
आणि असा समुदाय जो परमेश्वराप्रत धन्यवादित आहे.
अ क्राऊड दॅट जॉइन्स विथ द एंजल्स इन वर्शिपिंग गॉड अँड अडोरिंग हिम.
आणि असा समुदाय जो सर्वदूतासमवेत मिळून परमेश्वराचं गौरव करत आहे, सन्मान करत आहे.
अँड दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू से.
आणि मग ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे.
इन इटर्निटी
अनंत काळामध्ये
अलॉंग विथ एंजल्स
सर्वदूतांबरोबर
वी डू नथिंग बट प्रेज गॉड.
आम्ही दुसरी तिसरी गोष्ट काहीच नव्हे तर आम्ही फक्त परमेश्वराची स्तुती करतो.
अँड देन व्हाय आर वी गॅदरिंग हिअर.
आणि मग आज आपण इथे काय एकत्रित आहोत?
टू प्रेज गॉड.
परमेश्वराची स्तुती करायला.
So what we are doing here right now,
तर मग आता आपण इथे या क्षणाला काय करत आहोत?
इज व्हॉट वी विल बी डुईंग रेस्ट ऑफ आवर लाईफ.
तर हीच गोष्ट आमच्या उरलेल्या जीवनामध्येच आम्ही करू.
नॉट जस्ट दिस लाईफ,
ना केवळ या जीवनामध्ये,
बट लाईफ टू कम.
परंतु जे जीवन येणार आहे त्यामध्ये सुद्धा
प्रेझिंग गॉड,
परमेश्वराची स्तुती करत,
अडोरिंग गॉड,
परमेश्वराला सन्मान दे.
सो व्हाय डोंट स्टार्ट नाउ.
मग त्या कारणामुळे मग त्याची सुरुवात आताच का करू नये?
अँड डू इट विथ जॉय.
आणि मग तुम्ही ते आनंदाने करा.
डू इट विथ ऑल द माइट.
आणि मग तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी ते करा.
डू इट सो दॅट युअर वर्शिप इन स्पिरिट अँड इन ट्रूथ इज वर्थीली एक्सेप्टेबल टू गॉड.
आणि तुम्ही ते करा कारण की तुम्ही ते
योग्य प्रकारे असलेली अशी आराधना की जी परमेश्वराला ग्रहणीय आणि वंदनीय अशी होईल अशा प्रकारे तुम्ही आराधना सातत्याने करत राहा. आणि असं बोलून मी तुम्हाला इथं ते संघर्ष करायला काय करतो, चुनौती देतो,
आव्हान
करतो. थँक्यू.